मी सहर्ष स्वागत करतो. आपल्या आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात सद्भक्त कांचन शेठ यांनी म्हणलेल्या प्रार्थनेवरनं होईल. सगळ्यांना एक अशी विनंती आहे की सगळ्यांनी आपले मोबाईल जे आहेत ते कृपया बंद करावेत किंवा व्हायब्रेटरी किंवा सायलेंट अशा मोडवरती ठेवावेत. तसं सगळ्यांनी थोडं थोडं पुढे सरकून घ्यावं, जर जागा असेल मध्ये तर पुढे सरकून घ्यावं.
श्रीरा अध्यात्म विद्येचा जो कादि गुरु आदिनाथ दाता रुवंधु आता शिवशक्ती बीज प्रसाद पवित्र जायोगे मच्छिंद्र धन्य झाला मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष प्रसिद्ध पुढे गहिनीनाथ सिद्ध योगी गहिनीनाथे कृपा केली निवृत्तीसी निवृत्ती उपदेशी ज्ञान देवा ज्ञान देव शिष्य देव चूडामणी पुढे गुंडाख्यादी रामचंद्र महादेव रामचंद्र विश्वनाथ गणेश प्रसिद्ध स्वरूपानंद तयाचा अंकित माधवनाथ थोर योगसार गुज देई मज उपदेशिला सोहम मंत्र ध्यान खूण आत्मरंगी पूर्ण रंगविले स्वानंद वैभवी धाला मकरंद स्वानंद वैभवी धाला मकरंद गुरु सेवा छंद धरुनिया गुरु सेवा छंद धरुनिया आत्मज्ञानासी जो कारण तो वैराग्य विचार पूर्ण त्याचे निआधारे आसन जमवावे बरे भक्ती प्रेमे सद्गुरु स्मरण विषयांचे होतसे विस्मरण सत्वभाव बळावता मन अंतरी स्थिरावे गुरुवाक्याचे करावे चिंतन अर्थाव बोधी रमो निमन ब्रह्मरूप होण्या आपण सिद्धता पावे नाभी पासो न चिद्गगन मन प्राणाते कवटोन मध्यमा मार्गे सोहम स्मरण करावे सुखे चिदाकाशी प्रवेशता सोहम प्रत्यये हाता चिदानंदाशी ऐक्यता होऊ निराहे पुनरपी वृत्तींचा उदय होता येतसे भव प्रत्यय तेव्हा द्रष्टुत्वे वृत्तींचा लय साधावा लागे वृत्ती उद्भवता साक्षित्वधरी ब्रह्मपद प्राप्ती शून्यते उपरी हाच अभ्यास निरंतर करी आत्मसुखा कारणे या अभ्यासे आनंद स्थिती या अभ्यासे परमशांती या अभ्यासे जीवन्मुक्ती निस्संदिग्ध ज्ञान मकरंद देई आशीर्वचन घडो आवडी श्रवण साधन श्री गुरु पावले स्मरोन क्षेम कल्याण चिंतितसे श्री गुरु पावले स्मरोन क्षेम कल्याण चिंतितसे ओ
आपल्या या स्नेहनगर भागामध्ये आज हा सोहम ध्यान साधना मेळावा घेताना मंडळाला खूप आनंद होतोय. पुण्याच्या विविध भागामध्ये आपण हा मेळावा जवळपास 15 वर्ष आपण या मेळाव्याचं आयोजन करतोय. स्वामी माधवनाथांनी 1958 सालापासून या जवळजवळ आज 60 वर्ष झाली 60 वर्षापासून जे परमार्थ प्रसाराचं काम सुरू केलं ते काम स्वामी माधवनाथ आणि त्यानंतर परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत असं चालू आहे. स्वामींचं एक असं स्वप्न होतं की समाजामध्ये 5% हे सात्विक साधक असतात सात्विक लोक असतात. या 5% लोकांपर्यंत जर आपण पोहोचू शकलो तर त्यांची जी परमार्थाची इच्छा आहे त्यांची जी तळमळ आहे ती तळमळ आपण निश्चित शांत करू शकू. असं दिसतं की समाजामध्ये परमार्थासंबंधी विशेषतः ध्यानासंबंधी अनेक समज गैरसमज असे असतात. हे साधना आपल्यासाठी आहे का, आपण हे करू शकतो का आणि ही कशी करायची, अशा प्रकारचे अनेक समज अनेक शंका या अनेक साधकांच्या मनात असतात. या सोहम ध्यान साधना मेळाव्याच्या निमित्ताने ध्यानासंबंधी मार्गदर्शन केलं जातं, तसंच आपल्या ज्या काही शंका समाधान शंका असतात त्यांचं समाधानही या ठिकाणी केलं जातं. आजही आपण असाच एक कार्यक्रम इथं करणार आहोत. या कार्यक्रमामध्ये प्रथम ध्यानासंबंधी माहिती दिली जाईल, त्यानंतर ध्यान केलं जाईल, त्यानंतर आपण आपल्या प्रश्नांना आपल्या ज्या काही शंका असतील पारमार्थिक शंका असतील त्या शंकांना उत्तरं दिली जातील आणि त्यानंतर स्वामीजींचं प्रवचन होईल. असा हा कार्यक्रम आज आपण या इथे घेणार आहोत. प्रथम जे ध्यानासंबंधी मार्गदर्शन आहे ते ध्यानासंबंधी मार्गदर्शन सद्भक्त मिलिंददादा लिमये हे करतील. मिलिंददादा हे प्रथितयश उद्योजक आहेतच, पण स्वामीजींचा अंतरंग सहवास जवळपास 30 वर्ष त्यांना मिळालेला आहे. तसंच सत्संगामध्ये जे कोणी आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील त्यांची थोडक्यात ओळख मी आपल्याला करून देतो. सत्संगामध्ये सद्भक्त पंकजदादा करवंदे आणि सद्भक्त डॉक्टर सुनील तावरे हे आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील, स्वामीजी असतील. पंकजदादा हे MSc मायक्रोबायोलॉजी झालेले असून त्यांनाही स्वामीजींचा सहवास हा जवळपास 30 वर्षापर्यंत मिळालेला आहे. तसंच डॉक्टर सुनील तावरे हे ऍग्रिकल्चरमध्ये डॉक्टरेट घेतलेले असून तेही स्वामीजींच्याकडे जवळपास 30 वर्षे येत आहेत. या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण परमार्थाचा अभ्यास हा नित्य करत असतो. आता मी सद्भक्त मिलिंदादांना विनंती करतो की त्यांनी ध्यानासंबंधी मार्गदर्शन आपल्याला करावं. ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाच्या या ध्यान मंदिरामध्ये आपलं पहिलंच साधना शिबिर आज साजरं होत आहे. आजच्या या शिबिरात ध्यानासंबंधी माहिती देण्याचं काम माझ्यावर सोपवण्यात आलेलं आहे. आपण सोहम अशी ध्यानसाधना करतो. भारतात प्राचीन काळापासून ही साधना प्रचलित आहे. अनेक साधनांचे संप्रदाय आपल्या देशामध्ये उदयाला आले आणि अजूनही ते संप्रदाय सुरू आहेत. कुठल्या संप्रदायाने साधना करतो हे महत्त्वाचं नसून त्या साधनेचं जे साध्य आहे, अंतिम समाधान किंवा आत्मदर्शन किंवा भगवत दर्शन, हे जे साध्य आहे ते साध्य आपल्याला गवसणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. साधनेचा अभिनिवेश हा इथे मुळीच अपेक्षित नाही. तथापि कुठल्या तरी एका रस्त्याने जाणं हे सुद्धा आवश्यक असतं. एखाद्या मोठ्या पर्वतावर जाण्याचे अनेक मार्ग असतात आणि त्या वाटाड्याला विचारलं कुठल्या रस्त्याने जाऊ तर तो सांगतो की मला सर्वात चांगला माहिती असलेला रस्ता अमुक अमुक, त्या रस्त्याने तू जा. तसंच ध्यानाची साधना देखील अनेक प्रकारे केली जाते. त्यात इथे आपण जी साधना करतो त्याची माहिती आपण घेणार आहोत. याचा अर्थ बाकीचे सर्व साधनांचे मार्ग आहेत ते ह्यापेक्षा कमी दर्जाचे आहेत, ह्यापेक्षा कमी प्रकाराने आपल्याला आत्मदर्शनापर्यंत घेऊन जाणारे आहेत असं काही नाही. आपण ज्या साधनेचा अभ्यास करतो त्याच्याबद्दल आपण बोललेलं हे नेहमी उत्तम. नाथ संप्रदायामध्ये जो आपणा सर्वांची अशी श्रद्धा आहे की आदिनाथ भगवान शंकरांपासून सुरू झाला, त्या संप्रदायाची जी राजयोगाची साधना आहे ती साधना सोहम म्हणून सगळीकडे प्रख्यात आहे.
सोहम हा संस्कृत शब्द आहे. आणि सोहम या शब्दाचा अर्थ तो मी, सहा अहम. मी आपल्याला कळतो, पण तो कोण आपल्याला कदाचित माहीत नसतो. सोहम साधना असं सांगते की तो, याचा अर्थ परमात्मा, भगवंत, देव, ज्याला आपण काही म्हणू शकतो, आपल्याला आवडीचं नाव देऊ शकतो, रामाचं नाव देऊ शकतो, विठ्ठलाचं नाव देऊ शकतो, कृष्णाचं नाव देऊ शकतो, तो जो परमात्मा आहे, तो परमात्मा मी आहे असं प्रतिपादन करणारी आणि अशी अनुभूती आणून देणारी जी साधना आहे त्याला सोहम साधना असं म्हणतात. ही सोहम साधना शतकानुशतक, सहस्रकानुसहस्रक अशी आपल्या देशामध्ये चालू आहे. इतकी प्राचीन काळापासून चालत असलेली आणि त्यामुळेच काळाच्या कसोटीवर उतरलेली अशी ही साधना आहे. या साधनेचं जे ध्येय आहे त्या ध्येयाबरोबरच ती साधना आहे. साध्य आणि साधन या दोन्ही गोष्टी या साधनेमध्ये एकत्रित आलेल्या आहेत. आपण ध्यान करताना सोहम असं ध्यान करतो, म्हणजे परमात्मा मी आहे अशी भावना आपण करतो. आणि या साधनेतनं अंतिम बोध जो होणार असतो तो देखील परमात्मा मी आहे अशा शब्दांनी नव्हे पण अशा अनुभूतींनी होणार असतो. ही साधना सातत्याने नित्य करण्यासारखी गोष्ट आहे, कारण ही साधना म्हणजे आपल्या स्वतःचा, आपण आपल्याच अंतर्यामी घेतलेला शोध असतो. ज्ञानेश्वरीमध्ये या साधनेचं फार सुंदर वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. ते असं म्हणतात की हे जे सोहम ध्यान आहे, हे ध्यान करत असताना कशा प्रकारे ते करावं, तर ते असं म्हणतात की जेव्हा आपण ध्यानाला बसू तेव्हा आपलं मन हे अत्यंत निर्मळ झालेलं असलं पाहिजे, विरक्त झालेलं असलं पाहिजे. याचा अर्थ असा की आपल्या मनामध्ये जे अनेक इच्छांचे स्थूल किंवा सूक्ष्म काही प्रगट इच्छा असतात, काही बीजरूपानी इच्छा असतात, अशा ज्या सगळ्या अनेक इच्छा आणि त्याच्यातून निर्माण होणारे जे विचार जे आहेत ते सगळे प्रवाह थांबवायचे, प्रयत्नपूर्वक थांबवायचे. त्याला वैराग्य असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते म्हणतात वैराग्याचा आधार घेऊन, म्हणजे आपल्या मनाला समजावून सांगून की आता मी कुठलाच अन्य विचार करणार नाही, माझ्या मनात अनेक इच्छा जरी उत्पन्न झाल्या तरी मी त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीन. याला वैराग्य असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. वैराग्य या शब्दाची शास्त्रीय व्याप्ती खूप आहे, पण ध्यानासाठी म्हणून आपल्या सोयीनी वैराग्य ह्याचा अर्थ असा की आपल्या मनात उत्पन्न होणारे जे इच्छांचे प्रवाह आहेत ते सगळे प्रवाह आपण प्रयत्नपूर्वक थांबवायचे. ते म्हणतात वैराग्याचे नि आधारे विषय दवडूनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन. ते म्हणतात की अशा इच्छांचे प्रवाह जर का थांबले तर मग मनात उत्पन्न होणाऱ्या वेगळ्या वेगळ्या वासना कामना असतात त्या देखील आपोआप कमी होतात. आणि आपलं मन जे अनेक ठिकाणी पसरलेलं असतं, अनेक ठिकाणी पघळ झालेलं असतं, ते मन देखील ते म्हणतात की आत आणायचं, शरीरात सगळं मन एकत्रित करायचं, म्हणजे थोडक्यात अनेक विचारांच्या माध्यमातून इकडे तिकडे पाझरणारं आपलं जे मन आहे ते असं आत ओढून आणायचं. या सगळ्या गोष्टी आंतरिक आहेत, याच्यात हात पाय हलवायचे नाहीत, यात शांतपणे डोळे मिटून बसायचं असतं आणि आत आपल्या मनाकडे बघायचं असतं. आपल्या मनाकडे आपण बघायला लागलो की आपलं मन कुठे कुठे चाललंय हे आपल्याला समजतं, कुठले कुठले विचार येतात हे आपल्याला समजतं. ते सगळे बंद करून ते मन जास्तीत जास्त आत आणण्याचा प्रयत्न आहे. यात प्रयत्न आहे, यात थोडी धडपड आहे, यात आपल्याला कष्ट पडतील, थोडीशी आपली ऊर्जा वापरली जाईल, पण हे निश्चित करावं कारण हा एक उत्तम पुरुषार्थ सांगितलेला आहे. ते म्हणतात की अशा रीतीने आपलं मन आपल्या विचारांसहित एकंदरीत केलं, आपल्या शरीरात आणलं, म्हणजे मनाची बाहेर जायची धाव थांबवली की मग ते असं म्हणतात श्वासावर सोहम असा जप करावा. तो कसा करावा? तर ते असं म्हणतात की जेथ तीही संधी भेटी भूपल्लवा पडे गाठी तेथे पाठमोरी दिठी पारखोनिया. ते म्हणतात की श्वासावर जर का सोहम असं करायचं असेल तर आपला जो नेहमीचा जो श्वास आहे आपल्या डाव्या उजव्या नागपुडीतून खालीवर होणारा सांडुनी दक्षिण वाम त्या श्वासाकडे लक्ष न देता अजून एक आंतरिक एक श्वास आपल्या शरीरात असतो त्याच्यामध्ये त्याच्याकडे लक्ष ठेवून आपले जे दोन्ही भुवया ज्या ठिकाणी मिळतात तिन्ही संधी भेटी म्हणजे दोन भुवया आणि आपल्या नाकाची सुरुवात जिथून होते ती जी जागा आहे त्याला भ्रूमध्य असं म्हणतात किंवा आज्ञाचक्र असं म्हणतात. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिथे आपली दृष्टी ठेवावी. आता डोळे मिटलेल्या माणसाची दृष्टी तिथे कशी राहील? तर त्याचा अर्थ असा की डोळे मिटलेल्या अवस्थेत आपण ह्या ठिकाणी जिथे आपण आता गंध लावलेला आहे त्या ठिकाणी आपली दृष्टी ठेवावी म्हणजे आपलं लक्ष ठेवावं, आपली अंतर्दृष्टी ठेवावी. आपले डोळे मिटले तरी आपली अंतर्दृष्टी कधी बंद होत नाही. आपण डोळे जरी मिटले तरी आपण मनात आलेल्या वस्तूचं दर्शन घेऊ शकतो. आपण इथे येऊन डोळे मिटून बसलो पण आपण स्वयंपाकघरातला गॅस बंद केला की नाही याचं दर्शन घेऊ शकतो डोळे मिटलेल्या अवस्थेमध्ये. याचा अर्थ अंतर्दृष्टी आपली जागृत असते. ती अंतर्दृष्टी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ती ह्या ठिकाणी एकत्रित करायची. तिन्ही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी. भ्रूपल्लव म्हणजे आपले जे भोवया आहेत त्या एकत्रित जिथे होतात तिथे. याला आज्ञाचक्र असं म्हणतात. आज्ञाचक्र हे या साधनेमधली अतिशय महत्वाची जागा आहे. तेथे पाठमोरी दिठी पारखोनिया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ह्या ठिकाणी डोळे मिटून आपलं आतलं जे सर्व लक्ष आहे ते केंद्रित करायचं. आणि ते केंद्रित करून काय करायचं? तर मनात उठणाऱ्या विचारांकडे साक्षित्वानी पाहत बसायचं. ध्यानातला हा साक्षित्व हा परवलीचा शब्द आहे असं आपण समजा. ध्यान करत असताना डोळे मिटल्यानंतर आपल्या मनात जे विचार उत्पन्न होतात आपण अशी कल्पना करू शकता की ते विचार सगळे ह्या ठिकाणी उमटतात. वस्तुस्थिती पण अशीच आहे. आताचं जे मॉडर्न सायन्स आहे त्यांनी देखील हा शोध लावलेला आहे की आपल्या मनात उठणारे विचार ह्याच ठिकाणी येतात. मेंदूतनं ज्या विचारांच्या लहरी उत्पन्न होतात त्या सगळ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी जमा होत असतात. तिथे आपल्याला त्याची स्पष्ट जाणीव होऊ शकते. डोळे मिटलेल्या अवस्थेत लक्ष आत ठेवून ध्यान ही परमजागृती आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. डोळे मिटणं म्हणजे झोपणं असा आपला एक सामान्य समज असतो पण ध्यान करत असताना डोळे मिटणं म्हणजे आपल्या जागृतीची आपल्या सावधतेची पराकाष्ठा असते. आपण ह्या ठिकाणी डोळे मिटून आपल्या विचारांकडे लक्ष देत बसायचं. आज्ञाचक्र ही आपल्या विचारांकडे लक्ष देण्यासाठी सर्वात उत्तम अशी आपल्या शरीरातली जागा असते. ह्या ठिकाणी लक्ष देत राहिलं की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इथे लक्ष दिलं की श्वासावरचं सुद्धा लक्ष जातं, श्वासावर देखील लक्ष राहत नाही आणि केवळ आपल्या विचारांचे आपण साक्षी आहोत एवढीच भावना शिल्लक राहते. ते म्हणतात जैसी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एकैक वेगळे निवडता नये. ते असं म्हणतात की गंगेचा ओघ असतो त्याच्यामध्ये अनेक वेगळे प्रवाह असतात. जसं आपल्या मनामध्ये अनेक विचारांचे प्रवाह असतात आणि ते सगळे जेव्हा इथे येऊन थांबतात त्यावेळेला मग ते वेगळे वेगळे प्रवाह होऊ शकत नाहीत, ते सगळे त्याच्यामध्ये विलीन होतात. देवी वासनांतराची विवंचना आपैसी पारुखे अर्जुना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की असं जर का केलं या ठिकाणी तू जर का लक्ष देऊन बघत राहिलास आपल्या विचारांचा साक्षी होऊन राहिलास मनात उठणाऱ्या प्रत्येक विचारापासून मी वेगळा आहे अशी सारखी स्वतःची समजूत ठेवत राहिलास अशी सारखी भावना उत्पन्न करत राहिलास तर मग हे सगळे विचारांचे प्रवाह सुद्धा नाहीसे होतात. आपल्या मनात उठणाऱ्या विचारांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्या विचारांना आपण जर का पाठिंबा दिला तर ते विचार अजून मोठे होतात. आणि त्या विचारांचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्या विचारांकडे आपण लक्ष दिलं नाही तो विचार निघून जातो. कुठलाही विचार असतो त्या विचाराची ऊर्जा तोपर्यंतच आहे जोपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करतोय तोपर्यंत. ज्या क्षणी त्या विचाराला आपण सोडून देतो त्या क्षणी तो विचार मेला, संपून गेला, त्या विचाराला अस्तित्वच राहत नाही. म्हणून त्यांचं म्हणणं असं की सगळे जसे गंगेचे प्रवाह सगळे एकत्र येतात गंगेमध्ये आणि नंतर गंगा जेव्हा समुद्रात जाते तेव्हा मग गंगेचा प्रवाह सुद्धा आपल्याला निवडता येत नाही, तसं मन जर का ह्या ठिकाणी लीन झालं आपल्या चिदाकाशामध्ये आपल्या भ्रूमध्याच्या ठिकाणी तर त्या मनातले सगळे प्रवाह नाहीसे होऊन जातात. याचा अर्थ असा की विचार थांबून जातात. एका पाठोपाठ उठणारे जे विचार असतात ते विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. त्या विचारांचा वेग कमी होतो, त्या विचारांचा आवेग कमी होतो. बरेचसे विचार आपल्या अंतःकरणात आवेग उत्पन्न करतात, शरीरात आवेग उत्पन्न करतात, ते सुद्धा कमी होत जातात आणि विचाररहित अशा अवस्थेची आपल्याला अनुभूती येते. एक विचार उमटलेला आहे आणि दुसरा विचार उमटून निघून गेला आणि दुसरा विचार अद्याप उमटायचा आहे अशी जी स्थिती असते त्याला निर्विचार अवस्था असं म्हणतात, ज्याला शून्य अवस्था असं म्हणतात. ही जी निर्विचार स्थिती आहे ती केवळ आपण जर का साक्षीत्वाने आपल्या विचारांकडे बघत राहू तरच आपल्याला प्राप्त होते. ह्या निर्विचार अवस्थेमध्ये आपल्याला बसून राहायचं आहे. या निर्विचार अवस्थेतच खरं म्हणजे सगळं आत्मदर्शनाचं गमक आहे असं म्हटलं तरी चालेल. अशा रीतीने आपण जर का बसत राहिलो तर ह्या स्थितीमध्ये कालांतराने आपल्याला परमसमाधानाची अनुभूती येते, परम शांतीची अनुभूती येते. आपण सोहम या शब्दांनी ज्याचं वर्णन करतो त्या शब्दविरहित अशी अनुभूती आपल्याला अशा प्रकारच्या ध्यानातनं येऊ शकते जेव्हा आपण आपल्या विचारांकडे साक्षीत्वाने बघत राहू. विचार कमी होतील, विचारांची संख्या कमी होईल, दोन विचारांमध्ये अंतर पडत राहील आणि मग विचार नसलेल्या अवस्थेमध्ये आपण काही काही काळ घालव, अर्धा क्षण असेल, एक क्षण असेल, असा विचाररहित अवस्थेमध्ये आपण घालवायला लागू तर अंततः बरेच वर्ष अशी साधना केल्यानंतर, सातत्याने केल्यानंतर त्या विचाररहित अवस्थेच्याच गर्भात असलेली जी परमसमाधानाची अवस्था आहे, शांती आहे, ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. ते म्हणतात की जेथ हे संसार चित्र उमटे, ज्ञानेश्वर महाराजांची फार सुंदर ओवी आहे. ते म्हणतात की जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे. ते म्हणतात की संसार आहे कुठे, बाहेर थोडीच आहे, आत आहे. आत तरी कुठे, आपल्या मनावर आहे. आपल्या मनामध्ये एखाद्या पडद्यावर जशी चित्र उमटावीत तसा हा संसार उमटत असतो. अनेक वृत्ती उमटत असतात, अनेक विचार उमटत असतात, अनेक विद्वेष उमटत असतात, अनेक प्रकारच्या भावना उमटत असतात. ते म्हणतात जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे. एखादा चित्रपट बघत असताना जर का तो स्क्रीनच जर का फाटून गेला तर आपण चित्रपट कुठे बघू, आपण बघूच शकणार नाही. मनोरूप जो पट आहे, मनोरूप जो पडदा आहे, त्या पडद्यावर उमटणारी चित्र जर का थांबली तर ती चित्र थांबल्यानंतर कालांतराने तो पडदाच फाटून जातो. याचा अर्थ ते मनच नाहीसं होतं, मनात उमटणारे विचारच स्तब्ध होऊन जातात. ही अतिशय महत्वाची अशी अवस्था आहे. कदाचित ह्या अवस्थेची माणसाला अनुभूती सुद्धा नसते. आपल्याला असं वाटतं की आपण झोपतो तेव्हा सगळंच शांत झालं, पण झोपतो तेव्हा सगळं शांत नसतं. आत आतल्या बाजूला आतल्या स्तरांवर कुठेतरी विचारांचा प्रवाह चाललेलेच असतो. पूर्ण विचारांचे प्रवाह थांबून जाणं, विचार स्तब्ध होणं, शून्य होणं ही एक अप्रतिम अवस्था आहे. ह्या अवस्थेची अनुभूती एकदा का यायला लागली माणसाला की मग त्याच्यातनंच जे अंतिम समाधान आहे की त्या समाधानाला बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचा संबंध नाही. ज्या शांतीला बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचा संबंध नाही अशा शांतीची, अशा समाधानाची अनुभूती यायला लागते. ते म्हणतात मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमान आहे. समोर पाण्यात आपलं प्रतिबिंब असतं पण पाणी चाटून गेलं तर प्रतिबिंब कुठे दिसेल. आपल्या मनातच सगळी प्रतिबिंब उमटतात, ते मनच संपलं तर काय होते, काहीच नाही उमटणार. आपण शांत होऊन जाऊ, स्थिर होऊन जाऊ, स्तब्ध होऊन जाऊ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशा रीतीने शरीराची ब्रह्म होय अनुभव येतो. अशा रीतीने मन नाहीसं झालं की मग आपल्या देहात असतानाच, ह्या शरीरात असतानाच शरीराची भावना नाहीशी होऊन जाते. मन बुद्धी या स्तरांवरचे सगळे तरंग थांबून जातात आणि एका अंतिम स्थैर्याची, अंतिम समाधानाची, अंतिम शांतीची अशी आपण अनुभूती घेतो. यालाच सोहम ध्यान असं म्हणतात. हे जे ध्यान आहे हे ध्यान आपल्यातला प्रत्येक जण करू शकतो. हे ध्यान काही अशा जगातल्या विशिष्ट लोकांनीच करायचं असतं असं काही नसतं. प्रत्येक व्यक्ती जिला मन आहे ती ध्यान करू शकते. ते ध्यान डोळे मिटून करायला लागतं, थोडीशी मनाशी खटपट असते, म्हणून लोक म्हणतात ध्यान हे खूप अवघड आहे. पण ध्यान हे इतर सगळ्या साधनं आहेत तितकंच अवघड आहे. नामस्मरण सोपं आहे असं वाटतं, पण नामस्मरणापेक्षा नामस्मरणा इतकंच ध्यान सुद्धा अवघड आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपण शांत होणं आणि आपण जागृत असणं हे खूप महत्वाचं ध्यान साधनेमध्ये आहे. ते ध्यान आपण आता थोडा वेळ करणार आहोत. आपण सर्वांनी आपण जिथे बसलो आहोत तिथेच शांतपणे डोळे मिटावेत. आपलं शरीर अत्यंत स्थिर राहण्याच्या दृष्टीने आपण आपलं आसन जमवायचं, कारण आपल्या शरीरातनं जर का त्रास उत्पन्न होत असतील, कुठल्या यातना उत्पन्न होत असतील, तर आपण आपलं लक्ष एकत्रित आज्ञाचक्राच्या ठिकाणी नाही करू शकणार. म्हणून पुन्हा एकदा आपलं आसन तपासून घ्या. आपल्या पायात, कमरेत, पाठीत, मानेत कुठे अस्वस्थता नाही याची खात्री करून घ्या. कुठलाही ताण आपल्या शरीरावर नको. डोळे अगदी सहज मिटलेले असू देत. डोळे गच्च मिटून फडफडवायचे नाहीत. आपल्या गालाचे स्नायू सुद्धा शिथिल करा. आपल्या मानेचे स्नायू सुद्धा शिथिल करा. कुठलाच ताण शरीरावर नको. आपले जे नेहमीचे श्वास आहेत ते श्वास आपण लक्षपूर्वक, श्वास पूर्ण आत कसा येतो आणि श्वास बाहेर कसा जातो याच्याकडे लक्ष देऊन आता घ्यायचे आहे. दीर्घ श्वास घेण्याची गरज नाही, श्वास नैसर्गिकच असू दे. आता श्वासावर आपल्याला सोहम असा जप काही वेळ करायचा आहे, अगदी थोडा वेळ. ज्यांना मध्यमा नाडीतून श्वास घेण्याची सवय आहे, जे हे शिकलेले आहेत, त्यांनी मध्यमेतून सोहमचा जप करायचा आहे. ज्यांना त्याची माहिती नाही, त्यांनी आपला नेहमीचा जो श्वास आहे, नेहमी घेत असलेल्या त्या श्वासाबरोबर श्वास घेत असताना मनातल्या मनात सो असा जप करायचा आहे. श्वास घेऊन अगदी थोडा वेळ तो थांबवायचा आहे आणि तो सोडत असताना मनातल्या मनातच हम असं म्हणायचं आहे. वैखरीनी किंवा तोंडावाटे हा उच्चार होणार नाही, हा केवळ श्वासावर होणारा जप आहे. श्वास घेत असताना सो थांबायचं अगदी थोडा वेळ, श्वास रोखून धरायचा नाही, छाती दडपून टाकायची नाही, आणि श्वास सोडत असताना हम असा जप आपण 4-5 वेळा करणार आहोत. लक्ष सगळं या जपावर ठेवायचा प्रयत्न करूयात. आपल्या प्रत्येकाच्या आतलं जे परमात्म स्वरूप आहे, आपल्या प्रत्येकाच्या आतलं जे अहम किंवा मी म्हणून जे स्फुरण आहे ते साक्षात परमात्म्याचं स्फुरण आहे. ते स्फुरण म्हणजे मी आहे. अशा भावनेने आता आपण हे ध्यान करणार आहोत. आता श्वासावर जे सोहम केलं ते थांबवून आपण आपल्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी आपण गंध लावतो त्या ठिकाणी डोळे मिटलेल्याच अवस्थेमध्ये आपलं सर्व लक्ष केंद्रित करणार आहोत. ही गोष्ट अवघड नाही. मनात उठणारे सगळे विचार हे आज्ञाचक्राच्या ठिकाणी आता आपण बघणार आहोत. आत विचारांना ओळखणारा मी हा साक्षी आहे आणि मनात उठणारे विचार हे माझ्यापासून या साक्षीपासून वेगळे आहेत. याचा अनुभव आपण घेऊयात. विचार वेगळे आणि विचारांना पाहणारा मी वेगळा. मी केवळ साक्षी. अनेक विचार मनामध्ये आपण एकाही विचाराला प्रतिसाद देऊ नका. विचार कधी आनंदित करतात, कधी दुःखी करतात, कधी भयग्रस्त करतात, कधी उत्तेजित करतात. सगळे विचार आता दुर्लक्ष करण्यालायक आहेत. आपण फक्त विचारांचे साक्षी आहोत, ऑब्झर्वर आहोत. विचारांना प्रतिसाद देणं म्हणजे विचारांच्या विळख्यात अडकणं. मी विचारांचा साक्षी आहे. साक्षीत्व म्हणजे परम जागृती, परम सजगता. साक्षी आहे, विचार माझ्यापासून वेगळे आहेत. सर्व लक्ष आज्ञाचक्राच्या ठिकाणी. आपण साक्षी आहोत, विचार वेगळे आहेत. दोन तीनदा दीर्घ श्वास घेऊन आपले दोन्ही हातांचे तळवे सावकाश एकमेकांवर फिरवून आपल्या चेहऱ्यावरून डोळ्यावरून फिरवून आपण ध्यान विसर्जित करायचं आहे. ध्यान हा परम शांतीचा मार्ग आहे, परम समाधानाचा मार्ग आहे. थोडा वेळ जरी आपण ध्यान केलं तरी देखील आपल्याला आतून खूप स्थिरता मिळते, खूप शांती मिळते. तर ह्यानंतर प्रश्नोत्तरांचा म्हणजे सत्संगाचा कार्यक्रम होईल. त्याआधी आपल्याला जेवढं पुढे सरकून घेता येईल तेवढं आपण घ्यावं अशी विनंती. भगिनी वर्गाला उजव्या बाजूला जर का जागा असेल तर तिकडे बसावं. आता परमपूजनीय स्वामीजी सद्भक्त डॉक्टर सुनील दादा आणि सद्भक्त पंकज दादा हे इथे आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना उत्तर देतील. इथे काही प्रश्न आलेले आहेत परंतु आपल्याला काही प्रश्न सुचत असतील तर आपण जरूर ते विचारू शकता. इथे आपले जे साधक आहेत त्यांच्याकडे कागद आहे, तो कागद घेऊन आपण त्या कागदावर लिहून हा प्रश्न आपले प्रश्न इकडे पाठवावेत, आपण त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया.
प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाच्या आधी सद्भक्त सौ अमृता कुलकर्णी एक अभंग सादर करतील आणि मग आपला प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम सुरू होईल. ज्यांना प्रश्न लिहून द्यायचे असतील त्यांनी तोपर्यंत साधने संबंधीचे प्रश्न लिहून द्यायला हरकत नाही.
सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझे आणिक काही इच्छा आम्हा नाही जाड तुझे नाम गोड विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य कराल ते हित सत्य करा सत्य करा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग कोण्याही जीवाचा न घडो मत्सर कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे पूजनाचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग तुका म्हणे का देहाचे अवयव तुका म्हणे का देहाचे अवयव सुख दुख जीव भोग पावे सुख दुख जीव भोग पावे भोग पावे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग विष्णु माया जागा, विष्णु माया जागा, विष्णु माया जागा।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। अच्छा, या सोहम ध्यान साधना मेळाव्याचा कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण प्रवेश करतो आहोत। याच्यामध्ये आपण साधनेविषयी, ध्यानाविषयी, तसंच परमार्थाविषयी जर आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर ती शंका समाधान करण्याचा आपण प्रयत्न करून घेणार आहोत। इथे काही प्रश्न आलेले आहेत। असं ध्यानाचं सत्र झाल्यानंतर, आपण ध्यान केल्यानंतर लगेच आपल्या मनामध्ये ज्या शंका उद्भवतात उत्स्फूर्तपणे, त्या पाहायला खूप चांगलं असं वाटतं, कारण त्याचे प्रॅक्टिकल अशा शंका असतात आणि लगेच आपल्याला त्याचं समाधान झाल्यामुळे खूप बरं असं वाटून जातं। ते दोन प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत, त्याच्यामध्ये एक प्रश्न जरा अवघड आहे आणि एक प्रश्न तसा सोपा आहे। आता 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहेत, त्याच्यामध्ये असं असतं की सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह जे 1 मार्काचे असतात ते सोडवतात आणि मग नंतर जे 4 मार्काचे 5 मार्काचे असे जे प्रश्न असतात मोठे ते नंतर सोडवायचे असतात। तसं याच्यातला जो छोटा आणि त्यामानाने सोपा असं मला वाटला तो प्रश्न आधी घेतो। त्यांनी विचारलंय की साधनेला बसल्यानंतर जरी मन त्यात रंगू लागले तरी थोड्या वेळाने पायाला मुंग्या येतात, तरी बैठक स्थिर कशी होईल? अतिशय प्रॅक्टिकल असा हा प्रश्न आपल्या सर्वांना आपल्या ध्यानसाधनेच्या काळामध्ये पडून गेलेला आणि पडणारा असा हा प्रॅक्टिकल असा प्रश्न आहे। एक गोष्ट खूप चांगली या प्रश्नामध्ये आहे की आपल्याला ध्यान करावं असं वाटतं, ध्यानाला आपण बसतो आहोत आणि ध्यानाला बसल्यानंतर त्याच्यामध्ये मन रंगून जात आहे। मन रंगून जात आहे याचा अर्थ ध्यानाची गोडी मनाला लागलेली आहे। आपण लक्षात घेऊयात की ध्यानाची गोडी मनाला लागणं याचा अर्थ देखील काय। आता मिलिंद दादांनी आपल्याला सांगितलं, व्यावसायिक पाहता मन जे आहे ते मन लीन करायचं आहे, मनाचा चिदाकाशामध्ये या भागामध्ये लय करायचं आहे। लय करायचा याचा अर्थ मन नाही अशी स्थिती आणायची आहे। मग अशी स्थिती मनाची ध्यानामध्ये जर येत असेल, ध्यानाच्या अभ्यासाने जर होत असेल, तर मग ध्यानामध्ये मन रंगलं असं कसं काय होईल? तर जेव्हा मन आपलं या भागामध्ये लीन होतं, क्षण क्षण लीन व्हायला सुरुवात होते, तेव्हा मनाला जर काही अनुभवायला येत असेल, कारण क्षणभर मन लीन होतं आणि परत मन खाली येतं, आणि जेव्हा मन खाली येतं तेव्हा खाली आलेल्या मनाला शांततेचा अनुभव येतो, शांततेचा प्रत्यय येतो, आनंदाचा प्रत्यय येतो, समाधानाचा प्रत्यय येतो आणि परत मन ते लीन होण्याकरता म्हणून चिदाकाशामध्ये परत धाव घेतं। आणि असे क्षण क्षण जेव्हा मिळायला लागतात आनंदाचे समाधानाचे, तेव्हा स्वाभाविकपणे आपल्याला वाटतं आता आपलं मन ध्यानामध्ये रंगलं. एक आपली म्हणण्याची एक प्रचलित व्यवहाराची अशी भाषा आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला जेव्हा आनंद वाटतो तेव्हा आपण म्हणतो की आपलं त्याच्यामध्ये मन रंगलं. तसं ध्यानामध्ये क्षण क्षण निर्विचार अवस्था प्राप्त व्हायला लागली, शांतीचा समाधानाचा आनंदाचा प्रत्यय आपल्याला यायला लागला की मन आपलं ध्यानामध्ये रंगलं असं समजायला हरकत नाही. तर या साधकांनी ज्यांनी हा प्रश्न विचारला आहे त्यांचं मन अशा तऱ्हेने ध्यानाला बसल्यानंतर रंगायला लागलेलं आहे. खूप शुभ सूचक चांगली अशी गोष्ट आहे. असं बसलं असताना आपण जे आसन घालून बसलेलो असतो, जे मांडी घालून बसलेलो असतो, ते थोडं जास्त वेळ आपण बसलो की काही एक त्रास व्हायला सुरुवात होते शरीराच्या दृष्टीने. त्यांनी म्हणले की मांडीला मुंग्या येतात. आता वास्तविक होतं मुंग्या येतात अर्थ एखादी मुंग्याची रांग आपल्या इथे अशी पायापर्यंत लागलेली आहे असं काही होत नसतं. तर कुठेतरी आपल्या पायाच्या ज्या शिरा असतात ज्याच्यातून ब्लड सप्लाय होत असतो आपल्या पायाला, ते कुठेतरी त्याच्यावर प्रेशर आलेलं असतं आणि त्यामुळे आपल्या पायाला वेदना व्हायला, त्याला मुंग्या येणं असं म्हणतो, बधीर होणं अशा तऱ्हेचं होतं. याच्याकरता योगाच्या जे विशेषतः आसनं जे आहेत, योगासनं जी आहेत, त्याच्यामध्ये काही आसनं सांगितलेली आहेत की ज्याच्या योगानी आपल्याला स्थिरम सुखम आसनम अशा स्थितीमध्ये आपण बराच काळ, एक तास, दीड तास, दोन तास, तीन तास देखील आपण आपलं आसन न हलवता बसू शकू अशा तऱ्हेचं आसनं सांगितलेली आहेत. तर या आसनांचं जर आपण बसताना, ध्यानाला बसताना जर आपण अशा तऱ्हेने बसलो तर आपल्याला हे मुंग्या येणं वगैरे जे तंत्र आहे ते कमी होईल. अर्थात सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण ध्यानाच्या अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये अशा प्रकारचं होतच राहतं. त्यावेळेला जसजसा आपला अभ्यास वाढत जाईल, जसजसं आपण जास्त जास्त बसत जाऊ तसतसं आपलं आसन स्थिर होत जाईल. याच्याकरता एक सिद्धासन किंवा स्वस्तिकासन म्हणून आसन ध्यानाकरता उत्तम असं समजलं जातं. त्याच्यामध्ये आपला जो डावा पाय आहे तो आपल्या शरीराच्या जवळ अशा प्रकारे घेऊन त्याच्यावर हा उजवा पाय अशा प्रकारे, आणि आपण जर सहज ताट बसलो, आपल्याला बसायची सवय देखील अशी असते. मी देखील आता बसताना असं बसलो होतो. वास्तविक होतं तसं बसणं योग्य नाही, कारण आपल्या पाठीला जेव्हा बाक येतो तेव्हा पाठ दुखणं, यांनी मुंग्या येणं जसं म्हणले तसं पाठ दुखणं हे सुद्धा ध्यानामध्ये रंगल्यानंतर त्रास देणारी अशी गोष्ट आहे. तेव्हा अशा तऱ्हेने जर आपण बसलो, सहज ताठ आपण जर बसलो तर आपल्याला अधिक काळ आपण ध्यानामध्ये स्थिर सुखम आसनम अशा स्थितीमध्ये आपण बसू शकू. तसंच जर आपल्या पायाला कुठेतरी ताण असं जाणवत असेल, दाबल्यासारखं असं जाणवत असेल, तर आपण मग अशी मिलिंदाजांनी जसं सांगितलं तसं कुठल्याही शरीरामध्ये ताणाची स्थिती नाही हे आपण आधी तपासून पाहू. ध्यानाला बसायच्या आधी आपल्या चेहऱ्यावर देखील ताण असतो. चेहऱ्याचे जे स्नायू असतात काहीतरी आदल्या दिवशी घटना घडून गेलेली असती आणि उगीच हल्ली म्हणतात की टेन्शन आलं असं म्हणतात. आता टेन्शन येतं कुठून, येत कसं येतं कोण असतो, पण येतं ही गोष्ट खरी आहे. पण ते टेन्शन जर आलं तर आपण बाजूला व्हावं, त्याला बाजूनी जाऊ द्यावं, टेन्शन आपल्यावर येऊ देऊ नये. असं झालं की मग आपण थोडासा आपला चेहरा असा चांगला प्रसन्न अशा तऱ्हेचं करू शकू. आणि हे जे शारीरिक ज्या गोष्टी आहेत स्वाभाविकपणे जसजसं वय आपलं पुढे जात जातं तसं तर या गोष्टी आपल्याला त्रास देत राहतात की पाय दुखणं, गुडघे दुखणं, पाठ दुखणं, खांदे दुखणं, हे जे गोष्टी आहेत हे होत राहतं. हे एक वयाचा देखील फॅक्टर आहे. त्यामुळे जसं मनाच्या वृत्तींकडे आपण साक्षीत्वानी पाहायचं तसं आपल्या शरीरामध्ये ही जी दुःख आहेत स्वाभाविकपणे येणारी दूर करण्याचा प्रयत्न करावा. खाली ते मू आयोडेक्स झंडुबाम मी जाहिराती करत नाही बरं का, अशा प्रकारचं काय काय आलेलं आहे ते थोडस लावून कमी झालं तर असं करून आणि एक समजून घ्यावं की होणार आहे, आपण बसल्यावर पाठ दुखणार आहे हे गृहित धरून ठेवावं की असं होणार आहे. त्यामुळे तरी दुखलं तरी त्या दुखण्याकडे देखील साक्षीत्वाने पाहावं. अशा तऱ्हेने थोडं जर पाठ दुखत असेल, जास्त वेळ आपण ताट बसलो, पाठ दुखत असेल, काहीतरी मागे टेकायला अशा तऱ्हेचे उशी किंवा असं घेऊन असं देखील आपण करायला हरकत नाही. थोडक्यात म्हणजे आपण स्थिर सुख अशा तऱ्हेने आसनावर बसून असं जर ध्यान केलं तर अशा प्रकारच्या शारीरिक गोष्टी आपल्या ध्यानामध्ये रंगण्याच्या आड येणार नाहीत. आता पुढचा जरा अवघड प्रश्न आहे. त्यांनी विचारले की श्रद्धावान लभते ज्ञानम आणि भाव असेल तर ध्यान आपोआप लागते, तर ज्ञान व ध्यान याचा परस्पर संबंध काय? त्यांनी दोन गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत की त्यांना असं वाटतं की ध्यान लागण्याकरता दोन गोष्टी जर असल्या तर ध्यान लागतं. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की श्रद्धावान लभते ज्ञानम, जर आपल्या ठिकाणी श्रद्धा असेल. हा गीतेतला श्लोक आहे चौथ्या अध्यायातला, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणादी गच्छति, असा गीतेतल्या चौथ्या अध्यायातला पूर्ण श्लोक आहे. त्याच्यातलं एक छोटं अर्धचरण असं त्यांनी दिलेलं आहे आणि ते त्यांना ज्ञान लाभण्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे असं त्यांना वाटतं. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. पण आपण थोडस पूर्ण तो जो श्लोक आहे त्या श्लोकाचाच धावता आपण अर्थ पाहायचा प्रयत्न करू. अर्थात हा श्लोक पूर्ण प्रवचनाचा किंबहुना प्रवचन तीन चार प्रवचनांचा असा देखील विषय होऊ शकतो. पहिली गोष्ट, ज्ञान लाभण्याकरता भगवंत म्हणतात श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान जो कुणी असेल त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. श्रद्धा याचा अर्थ विश्वास. आपण जो व्यवहारामध्ये जो शब्द वापरतो तो म्हणजे विश्वास असा शब्द वापरतो. एखाद्या व्यक्तीवर आपला विश्वास आहे, एखाद्या संस्थेवर आपला विश्वास आहे, असा शब्द आपण वापरत असतो. श्रद्धा हा शब्द विशेषतः परमार्थामध्ये वापरला जातो. जी गोष्ट आपल्याला दिसत नाही, जी गोष्ट आपल्या अनुभवाची नाही, अशा गोष्टीवर आपल्याला श्रद्धा ठेवावी लागते. आपण म्हणतो की भगवंतावर माझी श्रद्धा आहे. भगवंताच्या मूर्ती आपल्याला दिसत असल्या तरी प्रत्यक्ष काही आपल्याला भगवंताचं सगुण रूप चैतन्य रूपामध्ये असं आपल्याला अनुभवायला येत नाही. तसंच भगवंताचं स्वरूप आपण संतांचं जर वाङ्मय पाहिलं तर ते सांगतात की निर्गुण निराकार असं भगवंताचं स्वरूप आहे. त्यामुळे निर्गुण निराकार अशा भगवंताच्या स्वरूपावर असं स्वरूप आहे असा विश्वास ठेवणं याला श्रद्धा असं असं आपल्याला म्हणता येईल. स्वामी माधवनजी म्हणायचे की इथे जर असे आता 500 नोटा आपण म्हणू की 1000 नोटा म्हणू असं जर गठ्ठे ठेवले तर ते म्हणायचे की इथे पटकन आपली श्रद्धा बसेल, पटकन विश्वास बसेल की एवढे पैसे आहेत. पण भगवंत आनंदरूप आहे, अत्यंत भक्तवत्सल आहे, असं सगळं खूप निरूपण केलं तरी देखील आपला विश्वास बसणं ही अवघड गोष्ट आहे. म्हणून याला श्रद्धा असं म्हणलेलं आहे. आणि याच्या जोडीला नुसतं श्रद्धा असून उपयोग नाही तर त्याच्यापुढे भगवंतांनी तत्पर हा त्याला प्राप्त करून घेण्याकरता साधना करायला पाहिजे. तत्पर तो पाहिजे, संयतेंद्रिय पाहिजे. जर इंद्रिय सगळीकडे फाकलेली असतील विषयांकडे तर त्याची साधना होणार नाही, श्रद्धेचा देखील उपयोग होणार नाही. म्हणून तो संयतेंद्रिय पाहिजे, त्याच्या ठिकाणी वैराग्य पाहिजे. असं या तीन गोष्टी जर असेल, श्रद्धा आहे, तत्पर आहे आणि संयतेंद्रिय आहे, या तीन गोष्टी जर असतील तर ते म्हणतात की ज्ञानम लध्वा, त्याला ज्ञान प्राप्त होतो. पराम शांतिम अचिरेणादी गच्छती, पराशांती श्रेष्ठ अशा प्रकारची शांती त्याला प्राप्त होते. आता हे ज्ञान प्राप्त होतं या तीन गोष्टींनी, ज्ञानाचं स्वरूप काय? तर ज्ञानाचं स्वरूप म्हणजे मी कोण आहे याचा आपल्याला बोध होतो. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. ध्यानाच्या मार्गाने, नामस्मरणाच्या मार्गाने, सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेच्या मार्गाने आपल्याला ज्ञान होत असतं. म्हणून सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवणं ही श्रद्धा, त्यांनी सांगितलेलं करत राहणं श्रद्धेने विश्वासाने हे तत्पर, आणि ह्याच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, इंद्रिय जी विषयांकडे धावत असतात त्यांना आवरून धरणं हे संयतेंद्रिय, या गोष्टींनी ज्ञान होतं. आणि भाव असेल तर ज्ञान होतं. आता भाव ही जी गोष्ट आहे ही श्रद्धेसारखीच आहे. श्रद्धा आणि भाव तसं वेगवेगळे नाही. भाव याचा अर्थ भगवंत आहे अशा प्रकारचं पक्की धारणा असणं याला भाव असं म्हणलेलं आहे. त्यामुळे श्रद्धा आणि भाव तसं समानार्थी एका अर्थाचे अशा गोष्टी आहेत. त्यामुळे पहिल्या तीन गोष्टी भगवंतांनी ज्या सांगितलेल्या आहेत त्याच महत्वाच्या आहेत आणि त्यांनी ज्ञान होतं. आणि या गोष्टी जर असतील तर ध्यान आपोआप लागते असं त्यांनी म्हणलेलं आहे. अर्थात ध्यान ही जी गोष्ट आहे, आपण ध्यान ही गोष्ट आपण आता जर ज्या प्रकारे शांतपणे डोळे मिटून बसलो होतो आणि एक ठराविक प्रक्रियेने आपण ध्यान केलं, हे ध्यान आहे. आणि आणखीनही एक ध्यान आहे ज्याला ज्ञान असं देखील म्हणतात. अखंड ध्यान असा शब्द समर्थांनी वापरलेला आहे. अखंड ध्यानाचे लक्षण अखंड देवाचे स्मरण असं त्यांनी म्हणलेलं आहे. की एका ठिकाणी समर्थांनी ज्ञान आणि ते ध्यान एकरूप असं देखील म्हणलेलं आहे. ध्यान याचा अर्थ ध्येय वस्तूशी तन्मयता होणं. ध्येय वस्तूशी म्हणजे परमात्म्याशी तो ध्यान करणारा एकरूप होऊन जाणं. अशा प्रकारे जेव्हा तो एकरूप होतो तेव्हा ज्ञान झालेलं असतं. तेव्हा ज्ञान आणि ध्यान या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या राहत नाहीत, तर ते एकरूपच होऊन जातं. ध्यानाची व्याख्या देखील ज्ञानोबांनी करताना, ध्याता आपण पेची परी, ध्यानरूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढी गा. जेव्हा ध्याता मी ध्येय स्वरूप आहे अशा तऱ्हेने बोध ठेवून बसलेला असतो, त्या ध्याताचं ध्येयाचं तो ध्यान करत असतो ध्यानाच्या अंगाने, त्याला ध्यान रूढी असं म्हणलेलं आहे. तेथ ध्येय ध्यान ध्याता या तिहींशी एकरूपता होय जव पंडुसुता तव की जे जे गा, त्याला ध्यान असं ज्ञानोबांनी म्हणलेलं आहे. आता हे ध्यान आणि ज्ञान, पाहावे आपण असे आपण, हे दोन्ही एकरूपच आहे. त्यामुळे ज्ञान आणि ध्यान हे एकरूपच आहे. जेव्हा आपण ध्यान मी करतो असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण या एकरूप होण्याचा अभ्यास करत असतो. जेव्हा एकरूपता साधलेली नसती तर आपण त्याचा अभ्यास करत असतो. ध्यानाचा आपण अभ्यास करत असतो. हे ध्यान आपण अभ्यास करत असतो ते अलीकडचं आहे. आणि जेव्हा ध्यान लागतं किंवा ध्यान साधतं, जेव्हा एकरूपता साधते, तेव्हा ज्ञान आणि ध्यान हे दोन्ही एकरूप होऊन जातं. जेव्हा ज्ञान होतं तेव्हा अखंड ध्यान होतं. तेव्हा ज्ञानाची आणि ध्यानाची एकरूपता होऊन जाते. म्हणजे त्यांनी जे म्हटलं की ज्ञान आणि ध्यान याचा परस्पर संबंध काय आहे, तर जेव्हा ध्यान साधतं तेव्हा ज्ञानाची आणि ध्यानाची एकरूप स्थिती होऊन जाते. त्याला खरं ध्यान, अखंड ध्यान ज्याला समर्थांनी म्हणलेलं आहे, अशा प्रकारचं साधकाला साधून जातं. आणि ते साधणं याच्याकरताच आपल्याला शांतपणे डोळे मिटून ध्यानाला बसणं ही त्याची सुरुवात आहे असं आपण म्हणू. अशा प्रकारची सुरुवात करून मग हे ध्यान ज्याला ज्ञानाची ज्ञान आणि ध्यान एकरूप म्हणलेलं आहे ते आपल्याला साधायचं आहे, ते आपल्याला सद्गुरु कृपेने साधो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतून करून मी इथे थांबतो. हरिओम.
दोन प्रश्न आहेत ते साधारण एकाच अर्थाचे आहेत त्यामुळे एकत्रित घेतो. यशस्वी साधकाची दिनचर्या कशी असावी? आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला याच जन्मात आत्मदर्शनाचा आनंद मिळवायचा असल्यास आपली साधना कशा प्रकारची पाहिजे? संसार व परमार्थ कशा प्रकारे करायला पाहिजे? यश म्हणजे आता आपण ध्यानाबद्दल जे मार्गदर्शन मिलिंददादांकडनं पाहिलं त्याच्यामध्ये अंतिम सत्य जे आहे आणि त्यांनी समाधान जे व्हायला पाहिजे त्याला यशस्वी जीवन असं म्हणतात. संतांच्या जीवनाकडे पाहिलं म्हणजे यशस्वी जीवन काय आहे हे आपल्याला लगेच उलगडतं. आपल्या समोर यशस्वी जीवन म्हणजे भरपूर पैसे मिळवलेले आहेत, उत्तमातले उत्तम बंगले आहेत, गाड्या आहेत, नाव लौकिक आहे, म्हणजे आपण यशस्वीतता असं समजतो. पण संत मात्र हे सगळं असताना देखील आतमध्ये अतिशय शांत समाधानी असं असणं, प्रेमळ असणं याला यशस्वी जीवन असं म्हणतात. स्वामी स्वरूपानंद सुद्धा त्यांच्या एका अभंगामध्ये असं म्हणतात, धन सुत दारा असू दे पसारा, नको देऊ थारा आसक्ती ते. धन असू देत, मुलं बाळ असू देत, संपत्ती असू देत, सगळं असल्याने काही फरक पडत नाही. पण हे सगळं असताना आतमध्ये तू निर्लिप्त अवस्थेचा अनुभव घेतोस का तर तू यशस्वी आहेस असं समजलं जाईल. म्हणून हे प्राप्त होण्याकरता संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सोडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. हे सगळं करत असतानाच आपल्याला आपण कोण आहोत याचा शोध जर लागला आणि तो पूर्ण झाला तर आपलं यशस्वी जीवन झालं असं संत म्हणतात. असं होण्याकरता दिनचर्या कशी असावी? आता सद्भक्त सुनील दादा म्हणले, परीक्षांचा काळ आहे, ज्यांना उत्तम मार्कांनी पास व्हायचं आहे त्या विद्यार्थ्याची दिनचर्या कशी असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सकाळी लवकर उठणं, ठराविक सांगून दिलेला अभ्यास आपल्या शक्तीबुद्धीनुसार करणं, त्याची उजळणी करणं, नाश्ता करणं, कॉलेजमध्ये जाणं, कॉलेजमध्ये प्रामाणिकपणे जे शिकवलं जातं ते शिकणं, थोडं संध्याकाळच्या वेळेला खेळणं, उत्तम सवयींचा अभ्यास असणं आणि दुस्संग जो आहे त्याचा त्याग करणं, वाईट सवयी न लावून घेणं, संध्याकाळी घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुवून वडील माणसांना विनम्रपणे अभिवादन करून परत आपल्या अभ्यासाला लागणं आणि सुखाने झोपी जाणं. जी मुलं उत्तम मार्कांनी आता बोर्डामध्ये नंबर देत नाहीत पण पूर्वी द्यायची, त्यातली बरीच मुलं असं सांगायची की आम्ही एक दोन तीन तासच पण पहिल्या दिवसापासून अभ्यास केला. मध्ये तर एका मुलीचं, अहिल्या देवीतली ती मुलगी होती मला वाटतं, तिची अशी मुलाखत आली होती की मी आईला घरात सगळी मदत केली आणि अभ्यास केला. हे होऊ शकतं. दिनचर्या अशी आखून घ्यावी की त्याच्यामध्ये आपल्याला प्रायोरिटीज आपल्या फिक्स केलेल्या असल्या पाहिजेत. कशाला किती वेळ द्यायचा याचं गणित आपल्याकडे मांडलेलं असलं पाहिजे. लवकर जर उठायचं असेल तर लवकर झोपावं लागेल. इंग्रजीमधली म्हण आहे, अर्ली टू बेड अर्ली टू राईज इज द वे टू मेक अ मॅन वाईज. पण असं करत नाही ना. आता सहज आपली झोपायची वेळ ही 11-11:30 पर्यंत पुढे गेलेली आहे. काही तसं म्हटलं तर पाहता पाहता आपण 11:30 झोपतो, मग सकाळी उठायला त्या मानाने उशीर होतो. दिवस लवकर सुरू नाही झाला तर मग सगळी गणितं बिघडायला लागतात. त्यांनी म्हटलंय धावपळीच्या जीवनात त्या त्या वेळेला तशी तशी धावपळच असते. आपल्याला असं वाटतं पूर्वी ऋषी मुनींना बरं होतं, काही धावपळ नव्हती, आवाज नव्हते, गोंगाट नव्हता, रहदारी नव्हती. किती छान पर्णकुटीमध्ये बसत असतील, झाडांच्या खाली बसत असतील. पण आपण हे लक्षात घेत नाही की त्यावेळेला डासही चावले असतील. आता ती आपल्याला नाहीये. उकडत असेल तर पंखे नसतील, आपल्याला ती सोय आहे. त्यामुळे त्यावेळच्या गोष्टी ज्या आपल्याला आत्ता छान वाटतात आणि त्यावेळेला ज्या वाईट होत्या त्याच्याकडे आपण सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो, आणि आपल्याला आत्ता ज्या सगळ्या अव्हेलेबल आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून ज्या नाहीत त्यांच्याकडे आपण लक्ष देतो. म्हणून गडबड होते. आपल्याला आत्ता जी प्राप्त परिस्थिती आहे त्याच्यामध्येच आपलं हे गणित बसवावं लागेल. संतांना काही वेगळं कुठलं जीवन दिलं नाही ते. ज्ञानेश्वर महाराजांना, स्वामीजींना, तुम्ही इकडे या, तुमच्या करता एक वेगळा योग पार्क असा आम्ही निर्माण केलाय. इथे तुम्ही ध्यान करा, नाम घ्या, अभंग म्हणा, प्रवचन करा, जेवणा खाण्याची व्यवस्था सगळी आम्ही पाहतो. अशा वेगळ्या अम्युनिटीजनी युक्त असं एखादं संकुल असं काही दिलेलं नव्हतं. होतं तिथेच त्यांनी हे सगळं आपल्याला करून दाखवलं. म्हणून यशस्वी जीवनामध्ये आपण सगळ्या गोष्टींना योग्य स्थान, स्वामी माधवनाथांच्या आयुष्यात जर आपण बघितलं तर प्रपोर्शनेट असं सगळं होतं. पहाटे उठत असत, उठल्यानंतर ध्यानाला बसत असत, थोडा व्यायाम करून ध्यान झालं की मग ते आंघोळ करत असत, ते झालं की पूजा करत असत, पूजा झाली की न्याहारी करून दुकानात जात असत. दुकानातनं बरोबर त्यावेळेला थोडं गिराई चाललंय किंवा यायची वाट पाहतायत असं नाही, आपली वेळ झाली की दुकान बंद करून परत घरी येत असत. भोजन करून, थोडं वाचन करून, विश्रांती घेऊन परत संध्याकाळी दुकान. ते झालं की घरी येऊन ज्ञानेश्वरीचं प्रवचन आणि शांतपणे झोप. हे वर्षानुवर्ष म्हणजे 40 वर्षाहून अधिक त्यांनी केलं. कारण प्रायोरिटी ही होती की संतांनी सांगितलेलंच जीवन जगायचं आहे. आपली ही जर प्रायोरिटी आपण फिक्स केली तर मग यशस्वी जीवनाची किंवा यशस्वी साधकाची दिनचर्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये कसं हे गणित बसवायचं हे आपल्याला सहज लक्षात येईल. त्यामुळे आपल्या सवयी थोड्याशा मोल्ड आपल्याला कराव्या लागतील. बाकीचे हे करतात म्हणून मी करीन असं करण्याचं काही कारण नाही. मला माझं जीवन सद्गुरूंनी दाखवलंय की कशा पद्धतीने जगलं असताना ते समाधानाचं होईल, मी तसं जीवन जगीन. अशा पद्धतीने थोडं त्यांनी सांगितलं वैराग्याचे नि आधारे, हेच वैराग्य आहे. मला जे सांगितलं आणि पटलेलं आहे ते करताना बाकीच्या सगळ्या गोष्टींना फाटा देणं आणि दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवनभर अविचल चलत आहे म्हणून शक्यतो पहाटे लवकर उठून, कारण पुढचा एक प्रश्न आहे तोही ह्याच्यातच घेतो, ध्यान चांगले होण्यासाठी प्राणायाम करणे आवश्यक आहे का? असेल तर प्राणायाम, ध्यान, व्यायाम यामध्ये कोणत्या क्रमाने सर्व केले पाहिजे? म्हणजे प्राणायाम करून मग ध्यान करणे वगैरे अशा प्रकारे कोणता क्रम असावा? या सगळ्या गोष्टी असाव्यात. सुनील दादांना जो प्रश्न आला होता, पायाला मुंग्या येतात, फिजिकल फिटनेस जर कमी पडला तर आपण बैठक करू शकत नाही. जर लांब पल्ल्याची बैठक झाली नाही तर मन आतमध्ये वळत नाही. मन आतमध्ये वळलं नाही तर स्वरूपाकार होत नाही, आणि स्वरूपाकार जर झालं नाही तर आत्मानंद मिळत नाही. हे अगदी साधं सरळ मॅथमॅटिकल असं गणित आहे. म्हणून फिजिकल फिटनेस पाहिजे, थोडा व्यायाम पाहिजे, पण व्यायाम किती आणि ध्यानाला वेळ किती हे मात्र आपल्याला पुढे ऑफिस, उद्योगधंदा हे किती वाजता जावं लागतं त्याप्रमाणे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. त्याला असं ठोक मानाने काही सांगता येत नाही. शिफ्ट असतील तर मग त्यांनी पहाटे उठायलाच पाहिजे का? त्याची झोप पूर्ण व्हायला पाहिजे एवढंच फक्त सांगता येतं. म्हणून थोडा व्यायाम आवश्यक आहे. साधारणतः तास दीड तास एकदा बसल्यानंतर मांडी न हलवता बसता येईल एवढा फिजिकल फिटनेस पाहिजे, असा व्यायाम पाहिजे. श्वास घेताना, कारण हे ध्यान आपलं श्वासावर निगडीत असल्यामुळे मध्यमेतला श्वास जर घेता आला सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तर तो दीर्घ घेण्याकरता जेवढी फुफ्फुसांची, छातीच्या स्नायूंची आणि हृदयाची आवश्यकता आहे तेवढा प्राणायाम अवश्यमेव करावा. खरं जर थोडं पाहिलं तर आपल्या ध्यानामध्ये जे आपण श्वास घेतो, धरिता सो सांडिता हम अखंड चाले सोहम सोहम, याच्यामध्ये खरं तर प्राणायाम अंतर्भूत आहे. पण हल्ली जसा प्राणायाम सगळीकडे शिकवला जातो तसा तो नाहीये. म्हणजे तुम्हाला कपालभाती आहे, भस्रिका आहे, अनुलोम विलोम आहे, नाडी शोधन आहे, हे प्राणायामाचे प्रकार जे आहेत ते थोडा थोडा वेळ करून जर नाडी शोधन नाडी शुद्धी झाली आणि फुफ्फुसाच छान रिकामी झाली तर लवकर मन सुद्धा एकाग्र होण्याकरता मदत होते. म्हणून थोडा प्राणायाम आणि मग ध्यानाला बसावं. ध्यानात जे श्वास शांत होतात ते शांत झालेले श्वास मग धावपळीमध्ये परत परिणत फार नको लगेच व्हायला. म्हणून व्यायाम प्राणायाम आणि ध्यान असा जर क्रम बसवला तर जास्त बरं. गुरुवारी शनिवारी थोडं खाली खूप गर्दी झालेली आहे तर जेवढं अजून पुढे सरकता येईल तेवढं सरकून घ्यावं. म्हणजे मग खालच्याही मंडळींना वर येऊन थोडं इथल्या कार्यक्रमाची अनुभूती घेता येईल. कारण शेवटी स्टेडियम मध्ये मॅच पाहणं आणि टीव्हीवर मॅच पाहणं याच्यात जो फरक आहे तो आहेच ना. तसं स्वामीजींना प्रत्यक्ष समोर पाहणं आणि खाली कुठेतरी दिसत नाही पण ऐकू येतं ह्याच्यावर, म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखं होतं. म्हणून जेवढं सरकता येईल तेवढं सरकलेलं जास्त चांगलं. गुरुवारी रविवारी सकाळी जी ध्यानाची वेळ असते ती केंद्रात यायचं असल्यामुळे सांभाळता येत नाही. अशा वेळी एक अपराधीपणाची भावना मनात निर्माण होते की आपण ठराविक वेळ आज ध्यानासाठी देऊ शकलो नाही, म्हणजे ठराविक वेळी ध्यान करू शकलो नाही. अशा वेळी काय करायला हवे? एक असं आहे की आपण केंद्रात येतो ते सुद्धा खरं तर आपलं मन सद्गुरुचरणी लीन करण्याकरता म्हणूनच येत असतो. इथे आल्यानंतर सुद्धा आपण ध्यानाला बसू शकतो आणि सुनील दादांनी आत्ता सांगितलं तसं एकदेशीय ध्यान जसं आहे तसं व्यापक ध्यानही आहेच. थोडं समजून करण्याचा हा परमार्थ असल्यामुळे आपण समजून घ्यावं की गुरुवार आणि रविवार केंद्र हेच महत्वाचं आहे आपल्याला, की जिथे सद्गुरु मुखातनं आपल्याला श्रवण घडतं. आपण इतर दिवशी ध्यानाला बसतो आपल्या आपल्या मनाने आपण हे सगळं करतो, ते किती ताब्यात येतं काय होतं आपल्याला माहिती आहे. पण सद्गुरु मुखातनं श्रवण झाल्यानंतर जे काय होतं त्याची खरंच एक वेगळीच प्रत असते. त्यामुळे गुरुवार आणि रविवार येऊन आपण स्वामीजींकडनं श्रवण जर केलं तर ध्यानाची धार आणखीन उत्तम वाढते. अपराधीपणाची भावना आपल्याला नकोय. त्या दिवशी आपण आपल्या मनाला असं सांगावं की मी लवकर ध्यानाला बसणार आहे आणि माझी गुरुवार आणि रविवारची ही वेळ आहे. जसं शिफ्टवाल्यांचं असतं की ह्या आठवड्यामध्ये सेकंड शिफ्ट असेल तर 3:30 कामावर जावं लागतं, तिथे अपराधीपणाची भावना निर्माण होते, काय खरं मला 7:30 यायचं होतं पण आज 3:30 आलोय. तसं नाही होत, शिफ्टच आहे आज त्यामुळे मी 3:30 आलोय, उलट उत्साहाने जातो. तसं गुरुवार आणि रविवार म्हणजे हे काही शिफ्टचं काम मी नाही सांगत की आपल्याला इथे शिफ्ट लावली आहे गुरुवार आणि रविवारी असं नाही सांगत मी, पण त्याच्या मागचा गर्भितार्थ असा आहे की त्यावेळेला सुद्धा आनंदानेच हे जर सगळं आनंदाकरता चाललंय तर मग त्याही वेळेला आपल्याला आनंदानेच इथे येण्याकरता. म्हणून हे एक फक्त उदाहरण दिलं, आपण आनंदाने यावं, सद्गुरूंचं दर्शन होतं, सद्गुरु मुखातनं श्रवण होतं, ही अतिशय विलक्षण गोष्ट आपल्या आयुष्यात गुरुवार आणि रविवारी होते ह्याच्याबद्दल आनंद द्विगुणित शतगुणित व्हायला पाहिजे अपराधीपणाची भावना निर्माण व्हायच्या आधी असं वाटतं. हरिओम.
आपण सगळे पुढे जसं सरकून घेतलेलं आहे तशा या खिडक्या आहेत, त्याच्या सगळ्या काचा बंद आहेत की काय हे पहा, नाहीतर उघड्या उघड्या त्या काचा उघड्या आहेत ना, आहेत सगळीकडे बघा, जाळी लावली आहे त्यामुळे वाटत. सुनील दादा म्हणतात तसं काही सोपे प्रश्न प्रथम घेतो. मला आपल्या सत्संगाची तीव्र ओढ आहे, तरी मला प्रेरणा उत्तेजित व्हावी व आपली सत्संगाची अभिलाषा पूर्ण व्हावी हीच इच्छा व्हावी व उपकृत करावे. मीही सदिच्छा व्यक्त करतो की तुम्हाला इच्छा व्हावी. आता अवघड प्रश्न आहे. अनादि काळापासून ध्यान साधना केली जाते असे ऐकतो. प्रत्येकाचे अनुभव काय आहेत हे ऐकलेले नाही. मला वाटतं ध्यानधारणा हा एक वैयक्तिक प्रयोग आहे. काहींना कंसात बऱ्याच साधकांना या प्रयोगाने आत्मज्ञान आत्मदर्शन झाल्याचे ऐकतो. आपल्या मंडळात असे किती व कोण साधक आहेत? म्हणून म्हटलं अवघड प्रश्न घेतोय. आणि पुढे 1, 2, 3, 4 असे बरेच आकडे देऊन प्रश्न विचारलेले आहेत. 1, ध्यानास किती वेळ बसणे जरूर आहे? 2, एकाच दमात जास्त वेळ बसणे जरूर आहे का? 3, टायमर लावून बसणे ठीक वाटते का? 4, ध्यानात बैठक बदलण्याने ध्यानात व्यत्यय येणार नसेल तर तेवढी हालचाल क्षम्य असावी असं वाटतं? ताठ बसणे अभिप्रेत आहे का? ध्यानास वेळेचं बंधन आहे का? खुर्चीत बसून ध्यान करण्यास हरकत नसावी असं वाटतं? असे 7 प्रश्न एका पाठोपाठ एक विचारलेत. त्याच्यात त्यांनी जो अभिप्राय व्यक्त केलाय आणि प्रश्न विचारला नाहीये तर त्याच्याशी मी सहमत आहे. म्हणजे खुर्चीत बसून ध्यान करण्यास हरकत नसावी असं वाटतं, सहमत. प्रोव्हाइडेड तुम्हाला जर खाली बसता येत नसेल तर, तुमचे जर गुडघे दुखत असतील तर तुम्ही खुर्चीत बसू शकता. खुर्चीत बसताना फक्त एक दक्षता घ्या की तुमची पाठ खुर्चीच्या पाठीला सरळ टेकलेली असावी आणि तुमचे पाय अधांतरी नसावेत, पाय लोंबकळत नसावेत, तर पायाखाली देखील काहीतरी आधार असावा. जर तुमची उंची पूर्ण पुरत असेल तर आधार घ्यायची गरज नाही, जमिनीवर पाय तुमचे टेकलेले असावेत. जमिनीचा गारवा देखील लागू नये म्हणून एखादं आसन घेऊन त्याच्यावर तुमचे पाय टेकलेले असावेत. त्यामुळं खुर्चीत बसून ध्यान करण्यास हरकत नसावी असं वाटतं हा केवळ अभिप्राय आहे तुमचा, बरोबर आहे. ध्यानात वेळेचं बंधन आहे का? ध्यानामध्ये खरं तर ध्याता हा ध्येयरूप होईपर्यंत ध्यान करायचं असतं, वेळेचा प्रश्नच येत नाही. 10 मिनिटात जर तुम्ही ध्येयाशी एकरूप झालात तर 10 मिनिटं ध्यान करा असं मी तुम्हाला सांगेन. ध्याता आपणची परी ध्यानरूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यानरूढी गा. तेथ ध्येय ध्यान ध्याता या तिहींची एकरूपता होय तव पंडसुता की जे जे गा. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाहीयेत 50 मिनिटं करा, 1.5 तास करा, 2 तास करा, 3 तास करा, 10 तास करा, असं म्हणत नाहीयेत. ध्येय ध्यान ध्याता या तिहींची एक रूपता होय तव पंडसुता की जे जे गा. ध्याता ध्येयरूप होईपर्यंत, म्हणजे ध्याताला आपण परमात्म स्वरूप आहोत असा भाव प्रत्यय प्रतीती येईपर्यंत, तसं समाधान मिळेपर्यंत करण्याची ती गोष्ट आहे. आता मी हे तुम्हाला लक्षात आलेला आयडियली सांगतो आहे, कारण कधी कधी ध्यात्याला आपण ध्येय झालो असं वाटत नाही पण उठण्याची वेळ येते, असं घडायची शक्यता असते. अशा वेळेला आपल्याला जी बंधनं आहेत बाकीच्या व्यवहाराची संसाराची, त्यामुळं उठावं लागतं. म्हणून आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा चांगलंच दीर्घ वेळ ध्यान जर करता आलं तर जरूर करा, की ज्यावेळेला तुम्ही ध्येयाशी तदाकार व्हाल तोपर्यंत उठायचंच नाही. अशा पद्धतीने ताठ बसणे अभिप्रेत आहे का? आहे. याचं कारण असं की तुम्ही सहेतुक बसलेले आहात आणि वाकून जर बसलेले असाल तर जसं ऑफिसमध्ये वाकून वगैरे बसल्यानंतर मान जर वाकवली अथवा पाठ वाकवली तर जो प्रश्न निर्माण होतो आरोग्याचा, तर तोच प्रश्न ध्यानाच्या वेळेला निश्चित निर्माण होईल. जर तुमचा कणा वाकलेला असेल तर गॅप पडणं वगैरे अशा गोष्टी निश्चित होतील. आणि मग ते नेहमी सांगितलं जातं ते पुस्तकातलं उत्तर तुम्हालाही माहिती आहे की मेंदूकडून येणाऱ्या ज्या संवेदना आहेत, आपल्या शरीरभर ज्या जातात, त्या पाठीच्या मणक्यामधून जात असतात. आणि तो जर मणका ताठ सरळ असेल, कणा सरळ असेल, तर त्या व्यवस्थित सगळीकडे पास ऑन होतात. असं असल्यामुळं देखील शास्त्रीय दृष्ट्या ताठ बसणं आवश्यक आहे. कोणीही जेव्हा बसतो तेव्हा, हा फक्त ध्यानाचाच प्रश्न नाहीये, ध्यानात बैठक बदलण्याने ध्यानात व्यत्यय येणार नसेल तर तेवढी हालचाल क्षम्य असावी असं वाटतं, हा अभिप्राय आहे, हा प्रश्न नाहीये. तुम्ही मत सांगितलेलं आहे आणि तेवढं क्षम्य असेल. उदाहरणार्थ मी अशी मांडी ठेवलेली आहे आणि एका दीर्घ बैठकीनंतर, तासाभराच्या बैठकीनंतर एक क्षणभर हा पाय खाली ठेवला 1-2-5 सेकंदाकरता आणि परत जाग्यावर आणला, आपलं ध्यान डिस्टर्ब होणार नाही अशा बेतानी, तर काही हरकत नाही. तेवढी हालचाल जर झाली पायाची वगैरे तर काही हरकत नाही. पण जर तुम्ही कल्पना करा की हालचाल क्षम्य आहे असं इथं मी उत्तर दिलं, तर तुम्ही असे बसलेले आहात अजूनच. असं करा, याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळं क्षम्य, त्यामुळं आपलं, आपण जरी क्षम्य आपल्याला ठरवलं तरी देखील अशा बेतानी ते क्षम्य ठरवा की जेणेकरून तुम्हाला मन शांत करायचंय. जर पाण्यामध्ये पाणी जर स्थिर ठेवायचं असेल आणि गाळ खाली बसायचं असेल तर ते भांडं न हलवता ठेवणं आवश्यक जसं आहे, तसं जर सारखं भांडं हलवाल तर पाणी कधीच गढूळ पाणी निवळणार नाही. असं जसं असावं तसं मन शरीरामध्ये शांत होण्यासाठी किमान आणि चांगल्या रीतीची अशी एक बैठक खरंच जरुरीची आहे की ज्यावेळेला तुम्ही फार हालचाल करत नाही आहात, तरी देखील जर शरीराला असुविधा निर्माण झाली, कधी कधी ध्यानामध्ये सहजच खूप विचार शांत होत असताना खांदे असे होणं किंवा असे होणं असे होणं असं घडू शकतं, चुकून घडू शकतं. आणि मग तसंच दीर्घकाळ ठेवल्याने मग कधीतरी लक्षात येतं की रग लागली, तुम्ही परत योग्य रीतीने येता तर तेही उत्तमच आहे. तसंच बसायला पाहिजे असं नाही. एवढंच नव्हे तर सगळ्या ध्यानभर तुमच्या शरीराला अनावश्यक ताण मात्र निर्माण नको व्हायला. टायमर लावून बसणं ठीक वाटतं का? ज्याला पंकजदादा म्हणतात तसं शिफ्ट ड्युटीवर जायचंय वगैरे, आणि तुमच्या घरात तुमची पत्नी सहकार्य करायला तयार नसेल, तुमच्या उठण्याच्या वेळा तुमच्या तुम्ही पहा असं जर म्हणत असेल, पत्नी सहकार्य करायला तयार नसेल, याच्यावर मी एक व्यंगचित्र पाहिलेलं होतं त्या हरिश्चंद्र लस्क्यांच्या पुस्तकामध्ये. शीर्षासन करून पती शीर्षासनात आहेत आणि त्यांच्या पायावर उभ्या असलेल्या त्यांनी तुमचा चहा ठेवलाय असं म्हणून त्या फणकाऱ्यांनी निघून जातात असं. तुमचा चहा ठेवलाय असं म्हणून त्या वळून जाताना त्यांनी पाहिलेलं आहे म्हणून जाता जाता सांगतो, जर जमलं तर पत्नीचं सहकार्य जरूर असावं, टायमर लावायला लागणार नाही. पण तरी देखील टायमर लावून एका विशिष्ट वेळेत उठायला हरकत तशी काही नाहीये. तेव्हा मात्र ध्याता हा ध्येयरूप झालेला असेल असं नाही, कारण त्या टायमरला ते कळत नाही. एकाच दमात जास्त वेळ बसणे जरूर आहे का? वयावर अवलंबून आहे, शारीरिक परिस्थितीवर अवलंबून आहे. आता या मुलांसारखी मुलं असतील त्यांनी जरूर बसावं, कारण मी तुम्हाला सांगतो की त्या वयामध्ये, यांच्या वयामध्ये आम्ही दिवसातून 9-9 तास बसत असू, एका जिद्दीने एकत्र येत असू. हीच आता तुम्ही व्यासपीठावर पाहिली, हे माझे मित्र आणि काही मित्र असे मिळून आम्ही 9-9 तास बसत असू, 3 तास 3 तास 3 तास असं सहज बसत असू. त्यामुळं ज्या वयात रग असते ज्या वयात ताकद असते, ज्या वयात बसू शकतो त्या वयात जरूर त्या वयामध्ये बसावं, आणि ही ताकद कमी जेव्हा होते तेव्हा, आता सुनील दादांनी उत्तर दिलंच, वय असतंच नाहीतरी, असं काही इलाज नसतो त्याला, त्यांचं तेही बरोबर होतं, पण त्यावेळेला ते तसे बसलेले मी पाहिलेलं आहे. जास्तीत जास्त बसावं, ध्यानास किती वेळ बसणे जरूर आहे असा एक प्रश्न विचारलेला आहे. कसं आहे की सुरुवातीला मन बरंचसं बाहेरच असतं, आता आपण जेवढे बसलो 20 मिनिटं तर ते एक प्रात्यक्षिक म्हणून बसलो, पण ध्यानाची गोडी उत्तम रीतीने लागल्यानंतर मात्र दीर्घ बैठकीकडे कल असावा, आणि ती दीर्घ बैठक 1 तास 1.5 तास अशी असावी. आपला सगळा दिनक्रम आपल्याला जर तसा ऍडजस्ट करता आला तर तो जरूर करावा. एवढे सगळे उपप्रश्न आहेत ते घेऊन मी पुढे जातो की अनादिकालापासून ध्यान साधना केली जाते असे ऐकतो. बरोबरच आहे, कारण अनादिकालापासून आपण नव्हतो त्यामुळं आपण ऐकणं हे स्वाभाविकच आहे. त्या काळात आपण नव्हतो, प्रत्येकाचे अनुभव काय आहेत हे ऐकलेले नाही, हेही बरोबर आहे. मला वाटतं ध्यान साधना हा एक वैयक्तिक प्रयोग आहे, हे वाक्य अतिशय चांगलं आहे. हा खरंच वैयक्तिक प्रयोग आहे. जसा एखादा शास्त्रज्ञ प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करताना अत्यंत तन्मय होऊन प्रयोगामध्ये असेल, 2 तास 3 तास ऑब्झर्वेशन मध्ये कसे गेले त्याला कळणार देखील नाही इतका तन्मय होईल, तसं ध्यानामध्ये मन शांत करणं, स्थिर करणं, मनाचं अमन करणं हा एक प्रयोगच आहे. हा प्रयोग आपणच आपल्यावर केलेला असा आहे. त्यामुळं अगदी बरोबर आहे, ध्यान साधना हा एक वैयक्तिक प्रयोग आहे, आणि एकूणच परमार्थामध्ये वैयक्तिकता खूप आहे, खूप वैयक्तिक आहे. आपलं कसं आहे हेच अधिक महत्वाचं आहे. असं असल्यामुळं किती आणि कोणकोण साधक एकदा आत्मज्ञान प्राप्त करून घेतलेले आहेत हे या वैयक्तिक प्रश्नामध्ये खरंच बसत नाही, कारण आपल्याला जरी कळलं तरी आपल्याला उपयोग काही नाही. जेव्हा आपलं मन आपल्याला त्रास देते तेव्हा पुष्कळ साधक आहेत असं मी सांगितलं तर तुम्हाला काय फरक पडला, आणि मी असं म्हणलं की कोणी नाही अजून फारसं तरी काय फरक पडला. प्रयोग हा तुमचा तुम्हाला करायचाच आहे. तरी देखील मी तुम्हाला असं खात्रीने सांगतो की आपल्या मंडळामध्ये अत्यंत रंगून गेलेले असे खूप साधक आहेत. स्वामीजींनी हे पुण्यासारख्या ठिकाणी रुजवलं, सुशिक्षित सुविद्य आपली नोकरी उद्योग व्यवसाय याच्यामध्ये पारंगत असणारे, आपली कर्तव्य कर्म करून परमार्थ करणारे, संसाराकडे दुर्लक्ष न करता प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधण्याचा प्रयत्न करणारे असे कित्येक साधक आपल्याकडे आहेत, आणि ते त्यांच्या परीने उत्तम शांतीला, उत्तम समाधानाला असे प्राप्त झालेले आहेत. जर शांती समाधान न मिळतं तर इथं एकही मनुष्य न येता असं मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो. असं असल्यामुळं आपल्या पातळीवरून प्रत्येकाचं उन्नयन या ठिकाणी झालेलं मी पाहिलेलं आहे, माझ्या सकट तुम्हाला सांगतो. आपण जिथं होतो तिथून जर आधीचा काळ आठवला तर स्वामीजींकडे आल्यापासून माझ्यात खूप फरक पडला असं निश्चित झालं, आणि असं सांगणारे जेव्हा आपण इथं मनोगत ऐकतो तेव्हा असं लक्षात येतं की या उपक्रमाचा खूप लाभ झाला. किती लाभ झाला सांगता देखील येत नाही. एक भगिनी माग मध्ये मला म्हणाल्या, खरं म्हणजे आम्ही जीव काढून द्यायला पाहिजे इतका आम्हाला फायदा झालेला आहे, पण देऊ नाही शकत म्हणाल्या. काय सांगायचं, आम्हाला किती लाभ झाला आहे. त्यांना खरंच शांतीचा लाभ झालेला आहे, खरंच समाधानाचा लाभ झालेला आहे, आणि तुम्हाला देखील निश्चित होईल असं मी तुम्हाला सांगतो. असं असल्यामुळं तर या कार्यक्रमाचं एक आकर्षण आपल्याला आहे आणि असतं. ध्यानधारणेत आत्मदर्शन होते म्हणजे नेमके काय होते, सोहम ध्यान किती वेळ करावे हा प्रश्न मी सांगितला. आत्मदर्शन होते म्हणजे नेमके काय होते असं विचारलेलं आहे. आत्मदर्शन, आत्मा हा शब्द आपल्या स्वतःकरता वापरलेला आहे. आत्मा याचा अर्थ मी. म्हणून ध्यानामध्ये आत्मदर्शन होतं याचा अर्थ आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा पत्ता आपल्याला लागतो. त्या स्वरूपाविषयीची जाणीव आपल्याला होते. हे ध्यानाचं महात्म्य आहे. सगळ्याच साधनांचं हेच महात्म्य आहे. आत्मदर्शन हेच त्याचं अंतिम उद्दिष्ट आहे. आपण आपल्या स्वतःला मी म्हणजे देह मन बुद्धी समजत असतो. तितपासून ते खरंच ज्या चैतन्याच्या अधिष्ठानावर देह चालतो बोलतो हलतो ते चैतन्य म्हणजे आपलं खरं स्वरूप आहे. हे तत्वतः किंवा लॉजिकली बुद्धीच्या अंगाने जरी समजलं तरी देखील त्या चैतन्यापर्यंत जाणं हे फार मुश्किल गोष्ट असते. समर्थ म्हणतात की सर्प जाणोनी डंखू आला, प्राणी जाणोनी पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा. ही जी जाणीव शक्ती आहे या जाणीव शक्तीपर्यंत जाणं आपल्या स्वतःच्या म्हणजे आत्मदर्शन आहे. ही जाणीव शक्ती इंद्रियांच्या अंगाने काम करत असते. आपण जेव्हा चव घेतो तेव्हा त्या जाणीव शक्तीचा तो प्रभाव आहे. एरवी जीभ चव नाही घेऊ शकणार. जीभ म्हणजे एक मांसाचा तुकडा आहे, ती चव घ्यायला समर्थ नाहीये. तिच्या अंगाने चव घेणारा कोणीतरी वेगळा आहे. जो चव घेणारा आहे तो खरा रसमय आहे. उपनिषद म्हणतात रसोवै सहा, तो आत्मा रसयुक्त असा आहे. त्याच्या रसानी कानामध्ये रस आलेला आहे, त्याच्या रसानी डोळ्यामध्ये रस आलेला आहे पाहण्याचा, त्याच्या रसानी सगळं रसमय झालेलं आहे. पण ज्याच्या रसानी ते आपल्याला कळत नाहीये, तिथपर्यंत आपल्याला जाता येत नाहीये. याचं कारण आपल्यापाशी ज्ञान ग्रहण करण्याची जी शक्यता आहे ती म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी. इंद्रिय आपल्याला नेहमी बाहेरच दाखवतात, जगताचं दर्शन घडवतात. बुद्धी देखील बाहेर तर्क करते आणि मन देखील जगताविषयी आणि इंद्रियांच्या ज्ञानाविषयी एवढंच काम करू शकतं. पण इंद्रिय, मन आणि बुद्धी हे आणि कोणाच्या तरी अधिष्ठानावर काम करतात. ते अधिष्ठान आहे आपलं स्वतःचं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुनपणा न घेता मी ऐसे तत्वता स्फुरे ते स्वभावता तुझे रूप. नाम रूप वर्ण आकार याच्याही बुडाशी असणारं आपलं जे मूळ चैतन्य आहे, हे मूळ चैतन्य त्याच्या अधिष्ठानावर देह मन बुद्धी काम करतात. आणि जर ध्यानानी काही होत असेल तर ध्यानानी मन नाहीस होतं, मनाचं अमन होतं. तर मिलिंददादा सांगत होते की एक वृत्ती तर संपलेली आहे आणि पुढची वृत्ती तर अजून उठलेली नाही. या दरम्यान निर्वृत्तिकता असते, वृत्तीरहितता असते. या वृत्तीरहिततेमध्ये मन नसतं, विचार नसतो. आणि जेव्हा मन आणि विचार दीर्घकाळ नाहीत असं घडतं तेव्हा मनाखेरीज असणाऱ्या आपल्या स्वरूपाचा प्रत्यय येतो. ते तिथं असतंच जाग्यावर, पण आपल्याला माहीत नसतं, कारण मनाच्या अंगाने त्याचं कार्य चाललेलं असतं. पण जेव्हा मन नाहीसं होतं त्या क्षणाला देहाची आठवण देखील नाहीशी होते. जसं झोपेत तुमचं मन नाहीसं होतं तेव्हा तुमच्या देहाची आठवणही नाहीशी होते. मन गेलं की देह भाव जातो. पण ध्यानामध्ये जेव्हा मनरहितता प्राप्त होते तेव्हा देहाचीही जाणीव जाते, बुद्धीचीही जाणीव जाते. आणि देह, मन आणि बुद्धी याच्या निरपेक्ष असणारे जे तुम्ही असता त्या ठिकाणी असणारा शुद्ध मी तो केवळ शिल्लक राहतो. तो जाणीव रूपानी, चैतन्य रूपानी असा असतो. आणि तो आपला आपण प्रत्ययाला येतो. त्याचा प्रत्यय आणून देण्यासाठी म्हणून मन उपयोगी नाही. बाकीचं सगळं ज्ञान मनानी किंवा बुद्धीनी किंवा इंद्रियांनी घेता येतं. पण हे ज्ञान मात्र, या ज्ञानाला इंद्रिय, मन आणि बुद्धी याची मर्यादा आहे. इंद्रिय, मन आणि बुद्धी उपस्थित झाली की हे ज्ञान नाहीसं होतं. आणि इंद्रिय, मन, बुद्धी यांना स्वतःचा विसर पडला, मन देखील नाहीसं झालं, की ते आपलं आपण प्रगट होतं, म्हणून त्याच्याबद्दल स्वयमेव आविर्भवती असं म्हटलेलं आहे. आपला आपण आत्म्याचा आविर्भाव होतो. आविर्भाव येती भक्तान आणि आपला आपण त्याचं ज्ञान देऊन आत्मा आत्माकार होऊन आपण शिल्लक राहतो. आत्मदर्शन होतं याचा अर्थ अत्यंतिक शांती, आत्मसंज्ञक शांतीचा प्रत्यय येतो. अत्यंत निश्चिंत, निरार्त, निर्भय, अनार्त, कारण देह आहे तोपर्यंत दुःख आहे, देह भावना आहे तोपर्यंत मी तू आहे, हे सर्वच संपून जर गेलं तर मी तू विरहित केवळ आत्मसत्ता शिल्लक राहते आणि ती अत्यंतिक शांती, समाधान, आनंद, तृप्ती, प्रेम या अंगानी प्रतीत होते. आत्मदर्शन होतं म्हणजे या प्रकारचं होतं. आत्मदर्शन होतं म्हणजे काहीही दिसत नाही, काहीही ऐकू येत नाही, या प्रकारची कोणतीही गोष्ट घडत नाही, तर सगळा जगदाभास मावळून जातो आणि एक चैतन्य मात्र, स्फुरण मात्र शुद्ध स्वरूपामध्ये तत्व शिल्लक राहतं. त्या तत्वाला परमात्मतत्व, देव, देवदर्शन, आत्मदर्शन, सच्चिदानंद श्रीहरिदर्शन असं म्हणण्याचा प्रघात आहे. या तत्वालाच अल्लाह असं म्हणतात, राम असं म्हणतात, श्रीकृष्ण असं म्हणतात, शिव असं म्हणतात. या तत्वालाच ही विविध नावं आहेत आणि हे तत्व या भागात प्रतीत होतं. मस्तकाच्या प्रदेशामध्ये, मस्तकाकाशामध्ये या तत्वाची स्पष्ट जाणीव होते. मात्र जाणीव होते हे समजायला वेगळेपणाने तिथं कोणी नसतो, ती जाणीवच फक्त तिथं असते. म्हणून ख्रिश्चनांमध्ये देखील आकाशातला बाप असा शब्द आहे. तर तो आकाश म्हणजे हे आकाश नव्हे तर हेच चिदाकाश. याच भागामध्ये सर्व काही घडतं. मेंदू तिथंच आहे, तिथंच ज्ञानाची शक्यता आहे, तिथंच प्रकाशाची शक्यता आहे, तिथंच शांतीची शक्यता आहे आणि ते सर्व त्या ठिकाणी विद्यमान होतं आणि ते मिळतं देखील. हरिओम तत्सत. प्रश्न बरेच आलेले होते आणि प्रश्न खूप चांगले होते. एक अभंग आता आपण ऐकूया. सर्वेश, ये एक अभंग.
गोलोकीचे जे भूषण तेची आकारासी आले, गोलोकीचे जे भूषण तेची आकारासी आले, नाम तयासी शोभले देवकी नंदन, देवकी नंदन. गोलोकीचे जे भूषण तेची आकारासी आले, तेची आकारासी आले. नाममय होता वृत्ती तेथे विसावे गोविंद, नाममय होता वृत्ती तेथे विसावे गोविंद, तेथे विसावे गोविंद, तेथे विसावे गोविंद. मावळे तो भेदा भेद, मावळे तो भेदा भेद, मावळे तो भेदा भेद, कळले कृष्णदासा, कळले कृष्णदासा. गोलोकीचे जे भूषण तेची आकारासी आले, तेची आकारासी आले. भक्तीचे सहज वर्म सांगता ते संत कुण भक्तीचे सहज वर्म सांगता ते संत कुण राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण करा नाम घोष करा नाम घोष गोलोकीचे जे भूषण तेची आकारासी आले तेची आकारासी आले नाम तयासी शोभले नाम तयासी शोभले देवकी नंदन गोलोकीचे जे भूषण तेची आकारासी आले तेची आकारासी आले तेची आकारासी आले.
अरे काय कसरत करून काय कार्यक्रम पत्रिका माझ्या समोर आहे. आपला कार्यक्रमाचा जो 7 ते 10 हा कार्यक्रम आहे तो 10 वाजताच संपणार आहे. मला जाणीव आहे की आपण सर्वजण खूप दीर्घ वेळ बसलेले आहात. बसण्याच्या संबंधीचे बरेच प्रश्न. हल्ली आपण जेवायला देखील पूर्वी आमच्या लहानपणी पाटावर जेवायला बसत होतो. पण आपणच ही जीवनशैली अर्थात बदलली. आमची मुलं काही कधी पाटावर जेवायला बसली नाहीत. ती खुर्चीवर जेवायला बसायला लागली. त्याला काही प्रमाणात आम्हीच जबाबदार आहोत असं मला वाटतं. त्यामुळं मांडी घालून बसणं ही सवय आपली जरा कमीच झाली. तरी देखील एवढ्या मोठ्या संख्येने आपण मांडी घालून बसलेले आहात याचा अर्थ अजून काहीतरी कस शिल्लक आहे असं दिसतंय आपल्या समाजामध्ये. या कार्यक्रम पत्रिकेवरून आता प्रवचनाची वेळ झालेली आहे. याचं कारण सत्संग दीर्घ वेळ चालला हे आहे. मध्ये एक अनुषंगिक साधनेचा भाग होता. पण एक 5 मिनिटं मी तुम्हाला नाम सांगतो आणि मग प्रवचनाला सुरुवात होईल. नाम घेताना आपण अशी भावना करू की नाम घेणारा मी म्हणजे शुद्ध जाणीव स्वरूप हा परमात्मा स्वरूप आहे. नाम नामी आणि नामधारक. नामी याचा अर्थ ज्याचं नाम आहे तो राम कृष्ण हरी शिव दत्त हा परमात्माच आहे. नाम घेणारा जीव देखील जीवो ब्रह्मैव नापरः परमात्मा स्वरूपच आहे. आपण जर परमात्मा स्वरूप असू तर अर्थात आपल्या ठिकाणी द्वेष नको, मत्सर नको हे संभवत नाही. आपण द्वेषरहित झालो, मत्सररहित झालो, स्वार्थ शून्य झालो, आत्ता या क्षणाचं मी सांगतो आहे अशी भावना करा, तरच नामात रंगून जाल. आपल्या हृदयामध्ये लक्ष ठेवा, तिथं पंढरीनाथांना पहा. प्रत्येक नामानी आपण शांतीला प्राप्त होतो आहोत असा भाव धरा, त्याचा अनुभव घेऊन मग पुढचं नाम आपल्याला घ्यायचं आहे. ॐ राम कृष्ण हरी, ॐ राम कृष्ण हरी, आपण हृदयात पाहत असलेल्या परमात्मा पांडुरंगाच्या अंग प्रत्यंगातून शांती स्त्रवते आहे. आणि आपल्याला व्यापून राहते आहे असा भाव ठेवू. ॐ राम कृष्ण हरी, कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. ॐ
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
आता शेवटची तीन नामं मी सांगणार आहे, त्या तीन नामामध्ये सगळं जमून घ्या.
राम कृष्ण हरी
हरी हरी हरी हरी हरी हरी स्वामी जी. हरी हरी वंदे गुरुनाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हलमोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।
स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रवृषत त्यनुरज्यते च। रक्षांसी भीतानि दिशो द्रवंती सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघाः। कस्माच्च ते न नमेरन् महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे। अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत् तत्परं यत्। अर्जुन भगवंतांची स्तुती करतो आहे आणि क्षमा मागतो आहे। 11व्या अध्यायातला विश्वरूप दर्शनाच्या नंतरचा हा भाग श्लोक क्रमांक 36 ते 46 असे हे 10 श्लोक क्षमापन स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहेत। विनोबांनी यांना प्रथम क्षमापन स्तोत्र म्हटलं। भगवंतांचं विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन गर्भगळीत झाला। प्रथम आश्चर्य, नंतर हर्ष, क्रमाने विषाद आणि नंतर भीती भय असं त्याला व्यापून ग्रासून राहिलं। तिथला संहार पाहून तो फार व्यथित झाला। सर्वच काळाच्या ओघामध्ये संपताहेत। कालोस्मी लोक क्षय कृत प्रवृद्धो। लोकांचा क्षय करण्यासाठी प्रवृत्त झालेला आणि वाढलेला काळ मी आहे असं भगवंत म्हणाले आणि फार मोठा संहार अर्जुनाने पाहिला। या सगळ्या संहारातून भगवंतांनी अर्जुनाला दिलासा दिला की तुम्ही पांडव मात्र बाहेर आहात, म्हणून तेव्हाच खरं जायचा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। पण जाता जाता वाचला। खरं असं आहे की संहाराची भीती ही प्रत्यक्ष संहारापेक्षा देखील जास्त संहार करते। मी अशी गोष्ट वाचलेली आहे की एक महात्मा गावाबाहेर झोपडी करून एका झाडाखाली राहत असे, झोपडी थाटून, आणि त्यांनी पाहिलं की प्रत्यक्ष यमराज, यमदूत, प्रत्यक्ष यम आणि यमदूत असे पलीकडच्या गावाकडे चाललेले आहेत। गाव मोठा होता। त्या महात्म्याने त्या यमधर्माला असं विचारलं की कशा करता एवढे सगळे मिळून कशा करता चाललेले आहेत। तेव्हा यमधर्माच्या एका दूताने त्याला असं सांगितलं की फार मोठी साथ येणार आहे रोगाची, ज्याला महामारी असं म्हणतात, खूप लोक मरण पावतील अशी स्थिती होणार आहे, एवढ्या लोकांना घेऊन जाण्यासाठी आम्ही एवढे पाहिजेतच, म्हणून आम्ही चाललेले आहोत, पलीकडच्या गावात जायचं आहे, 10,000 लोक घेऊन जायचे आहेत। तो व्यथित झाला। प्रत्यक्षत गावात साथ आली आणि जवळपास 80,000 लोक मरण पावले। ते ऐकून तर त्याला अधिकच दुःख झालं आणि सगळं कार्य आटोपून यमधर्म आणि यमदूत परत जात असताना त्यांनी त्या यमदूताला गाठून असं विचारलं की तुम्ही म्हणालेले होतात की 10,000 लोक न्यायचे आहेत म्हणून आम्ही एवढे सगळे जातो, प्रत्यक्षात 80,000 गेले कसे, असं का घडलं? तेव्हा तो म्हणाला की आम्ही 10,000च नेले, उरलेले 70,000 भीतीने गेले, आपले आपणच गेले, आम्हाला तर एवढे न्यायचे नव्हते, पण 10,000 मरण्याच्या वेळेला जे काही निर्माण झालं त्यामुळे उरलेले आपले आपणच गेले। मध्यंतरी पुण्यात स्वाईन फ्लूची लाट आलेली होती तर प्रत्येक रस्त्याच्या गल्लोगल्लीत तो व्हायरस फिरतोय अशा भावनेने आपण सगळे ते कसं बांधून की कुठून तरी तरंगत येऊन नको आपल्या नाकात शिरायला, सगळं बंद।
भीतीने खूप मरतात. तसं अर्जुन देखील ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भीतीने मरतच होता जवळपास, पण भगवंतांचे हे शब्द ऐकले की तुम्ही पांडव मात्र याच्यातून बाहेर आहात म्हणून जेमतेम वाचला. भगवंतांचं हे सांगणं देखील तुम्ही सोडून सगळे आहात हे लक्षणेनेच घ्यायचं, कारण पांडव देखील जाणारच आहेत, कोणी राहणार नाहीये. हे जेव्हा अर्जुनाच्या लक्षात आलं तेव्हा अर्जुन म्हणायला लागला की तुझी कीर्ती ऐकून सगळं जगत अत्यंत तुष्टता पावतं आणि तुझ्यावर अनुरक्त होत, प्रेम करायला लागत, हे योग्यच आहे, स्थाने हे योग्यच आहे. आणि राक्षस भिऊन पळून जातात दश दिशांना हे देखील योग्यच आहे. आणि सर्व सिद्ध संघ तुला नमस्कार करतात हे देखील योग्यच आहे, असं अर्जुन त्या विश्वरूपाला म्हणायला लागला. भगवंतांचा महिमा ऐकून साधक अत्यंत तुष्ट होतो आणि भगवंतावर प्रेम करायला लागतो की त्याला असं वाटतं की सगळं जगत भगवंतावर तुष्ट झाले आणि प्रेम करते. आपलेच भाव आपण सगळ्या जगतावर थापत असतो आणि ते तसं योग्यही असतं, कारण विश्व याचा अर्थ आपलंच विश्व, दुसऱ्या विश्वाची आपल्याला कल्पना नसते. तुमचं विश्व निराळ, माझं विश्व निराळ, इथल्या प्रत्येक व्यक्तीचं विश्व निराळ. मी जे करतो ते माझ्या विश्वातून करतो, तुम्ही जे करता ते तुमच्या विश्वातून करता. त्या विचारपोथीमध्ये विनोबांनी एक वाक्य लिहिले. पहिलं वाक्य असं आहे की माझ्या जागी तू असतास तर काय केले असतेस, म्हणून प्रश्नचिन्ह विचारलेलं आहे, प्रश्नचिन्ह टाकलेलं आहे. आणि म्हटले उत्तर, तू करतोस तेच, कारण तुझ्या जागी त्याच्याखेरीज दुसरं करता येणं शक्यच नाही. तुझ्या जागी जर मी असतो तर तुझं जे विश्व आहे त्याच विश्वाने मी भरून गेल्यावर तू करतोस तेच मी करणार. प्रत्येक जण आपल्या विश्वातून व्यवहार करत असतो, वागत असतो. माझ्या विश्वातून मी माझ्यासारखा वागतो. पण अर्जुनाला त्यामुळं असं दिसायला लागलं की सगळं जगत भगवंतांची कीर्ती ऐकता ऐकता अत्यंत संतुष्ट होत आहे. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रवृष्यत्यनुरज्यतेच. जग अत्यंत आनंदी झालेलं आहे आणि अनुराग निर्माण झालेला आहे तुझ्याविषयी. अर्जुनाला अनुराग झाला, अर्जुन अत्यंत तुष्ट झाला. रक्षांसी भीतानी, राक्षस भिऊन दिशो द्रवंती, सर्व दिशांना पळून जात आहेत. साधकाच्याच आत असणाऱ्या आसुरी शक्ती सात्विकतेमुळं पळून जायला सुरुवात होते. मगाशी प्रश्न होता की असा बदल झाला की झाला नाही, अबाउट टर्न बदल झालेला आहे. संबंध वळून ज्याला म्हणू तसा, या दिशेने चालणारा या दिशेने चालावा, इतका बदल झालेली मंडळी आहेत आणि असतातच. संतांकडे गेल्यानंतर हेच घडतं. हा बदल अशा करता होतो की आपल्या ठिकाणी असणारा स्वार्थ, मत्सर, द्वेष, त्वेष, लोभ या गोष्टी दश दिशांना पळायला सुरुवात होते. असुर याचा अर्थ हाच आहे. याच्यातली एक एक गोष्ट आपल्याला असुर बनवते. या सगळ्या असतील तर मग काय घडेल काही सांगता येत नाही. सर्वे नमस्यंतीच्या सिद्ध संघा हा, आणि सर्व सिद्ध संघ तुला नमस्कार करत आहेत. आणि भगवंतांना अर्जुन असं म्हणतो की स्थाने हे योग्यच आहे, हे जे सगळं घडतं आहे ते योग्यच आहे, तसंच घडायला पाहिजे, तसं घडत आहे. कस्माच्च ते न नमेरन महात्मन गरी असे ब्रह्मणोप्यादी कर्त्रे, सृष्टी करता ब्रह्मदेवाचाही करता अधिष्ठानभूत असा तू आहेस, तुला का नमस्कार करणार नाही? कस्माच्च ते न नमेरन महात्मन, तुझ्या महात्म्याला हे सर्व का नमस्कार करणार नाहीत? ब्रह्मदेव देखील तुझ्या महात्म्याला नमस्कार करेल, हे योग्यच आहे. अनंत देवेश जगन निवास, तुला अंत नाही, तू सर्व देवांचा देखील देव आहेस. मगाशी तुम्हाला सांगितलं की देव म्हणजे काय. देव म्हणजे आपल्या आत असणारी शुद्ध जाणीव शक्ती, तोच देव आहे, दुसरा कोणी देव नाहीये. पण हा जो माझ्या अंतर्यामी असणारा देव आहे सच्चिदानंद, तो सच्चिदानंद हा परमात्मा आहे. त्याचं महात्म्य मोठं. सामुद्रोही तरंग हा, समुद्राचे तरंग होतात, तरंगाचा सागर होत नाही. तसा मी तरंग आहे आणि तो सागर आहे, त्यामुळे तो अनंत आहे. मी माझं कर्तव्य एवढं की त्या अनंताशी मी समरस व्हावं, एकरूप व्हावं. मी म्हणून कुठल्या देहाच्या अंगाने अनंत समजायचं नाही. अनंत देवेश जगन निवास, सगळ्या जगतामध्ये तुझा निवास आहे. परमात्मा विश्व निर्माण करून विश्वाच्या आत जाऊन राहिला, म्हणून तर विश्व निर्माण केलं, आपल्यालाही निर्माण केलं, आणि आपल्या आत तो आहे ना. ईश्वर सर्व भूताना हृदय शेर जिम तिष्ठती, आपल्यात तो जर नसता तर कसली ध्यानधारणा, कसलं नामस्मरण. तो जर तिराईत असता, तो सजातीय आहे, एवढंच नव्हे तर आपण आणि तो एक आहोत, म्हणून उपासनेने आनंद मिळतो. तो जर कोणी वेगळा असता तर त्याचा आनंद मिळवणं ही फार मुश्किल गोष्ट. त्वमक्षरम सदसत तत्परम यत, सत आणि असत याच्या पलीकडचं जे तत्व आहे ते तत्व तू आहेस. मागच्या वेळेला मी हा श्लोक घेतलेला होता. 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी मी सत आणि असत आहे असं वर्णन केलेलं आहे. तपाम्यहम अहम वर्षम निगृण्याम उत्सृजामिच अमृतम चैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन. सत देखील मीच झालेलो आहे आणि असत देखील मीच झालेलो आहे असं भगवंत 9व्या अध्यायात म्हणाले. जे सत तत्व आहे, अविनाशी तत्व आहे, त्या अविनाशी तत्वापासूनच जगत झालेलं आहे, म्हणून जगातली कुठलीच गोष्ट नाशिवंत नाही. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन शक्य आहे पण नाश नाही, नाश नाही. जे फळ आहे त्याच्यातच बीज निर्माण होतं, त्या बीजाचाच वृक्ष होतो, त्या वृक्षाचंच परत बीज होतं. ते फळ जर आपण खाल्लं तर त्या फळातूनच शरीर धारणा होते, वीर्य धारणा होते, त्याच्यातूनच देह निर्माण होतो. नाश नाही, पदार्थालाही नाश नाही आणि चैतन्यालाही नाश नाही. असं कधीही नव्हतं की ज्या वेळेला हा पदार्थ नव्हता, विश्वाच्या आदी काळापासून पदार्थ जसाच्या तसा आहे, वेगळ्या वेगळ्या स्वरूपात असेल. आणि चैतन्य देखील नेहमी होतच होतं, म्हणून सत देखील मीच आहे आणि असत देखील मीच आहे. तर 13व्या अध्यायात ज्ञेयाचं लक्षण सांगताना अत्यंत पवित्र श्लोक आला. ज्ञेयम यत तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते. ते जे ज्ञेय आहे त्या ज्ञेयासंबंधी मी तुला सांगतो की जे जाणलं असताना अमृतत्वाचा बोध प्राप्त होतो. आपण जन्म मरण रहित सच्चिदानंद हे समजतं. ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म. न सत तत् नास दुच्यते, ते सत देखील नाही आणि असत देखील नाही. म्हणजे आधी असं म्हणाले की सत आणि असत मीच झालेलं आहे 9व्या अध्यायामध्ये, तर आता 13व्या अध्यायात ते म्हणतात की मी सत देखील नाही आणि असत देखील नाही, मी अनादि आहे. सत काय म्हणून? जर असत असेल तर सत त्याच्या सापेक्ष असेल. पण अनादि असल्यामुळं, मी ब्रह्मस्वरूप असल्यामुळं आणि असत नसल्यामुळं त्याच्या सापेक्ष सत देखील मी नाही. माझी स्थिती सत आणि असत अशी वर्णन करता येण्यासारखी नाही. तर इथं भगवंत म्हणायला लागले की अनंत देवेश, अर्जुनाच्या मुखातून भगवंतांची स्तुती होते आहे की मला आता समजून चुकलेलं आहे. अनंत देवेश जगन निवास त्वमक्षरम सदसत तत्परम यत, सत आणि असत याच्या पलीकडे असणारं नित्य सत्तत्व तू आहेस असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. मागच्या वेळेला हा श्लोक आपला झालेला होता. अर्जुन भगवंतांना म्हणतो की जी तू प्रकाशाचा आगरू आणि जाहला आम्हासी गोचरू, म्हणून निशाचरा केरू फिटला सहजे. तू प्रकाशाचं आगर आहेस, ज्ञानाचं आगर आहेस, अमृतत्वाचं आगर आहेस. हे येतुले दिवस आम्हा काही नेणवेची श्रीरामा. इतके दिवस हे मला समजलं नाही, आता देखत असो महिमा गंभीर तुझा, अलौकिक गंभीर असा तुझा महिमा आता आम्ही पाहतो आहोत. त्वमादिदेव पुरुष पुराण त्वमस्य विश्वस्य परम निधानम, वेत्तासि वेद्यांच परंच धाम त्वया ततम विश्व मनंत रूप, असा अर्जुन म्हणायला लागला. जी तू त्रिजगतीये बोलावा अक्षर तू सदाशिवा, तूची सदसत देवा तयाही अतीतते तू. तूच सत आणि असत आहेस आणि सत आणि असत याच्या अतीत असणार नित्य सत्तत्व देखील तूच आहेस. सर्व देव प्रगट झाले त्यांच्याही आधी तूच होतास. त्वम आदि देवा हा पुरुष हा, अक्षर अव्यक्त, पुराण असं तुझं स्वरूप आहे. त्वमादिदेव पुरुष पुराण त्वमस्य विश्वस्य परम निधानम, आणि तू या सर्व विश्वाचं खरं निधान आश्रयस्थान आहेस. सगळ्याचा नाश होऊ शकेल पण तुझा नाश होऊ शकणार नाही. शेवटी तुझ्या आश्रयाला सगळे येतील असं परम निधान तू आहेस. वेत्तासी वेद्यांच परंच धाम, देश काल वस्तू व्यक्ती या सर्वांना जाणणारा तू आहेस. तू वेत्तासी, तू सर्व काळ जाणतोस. जसं इथं खालच्या रस्त्यावर उभा आहे एक मनुष्य, त्याला मर्यादित दिसेल. इथून एक गाडी येताना दिसेल आणि निघून जाताना दिसेल. पण या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या इमारतीच्या गच्चीवर जो उभा आहे त्याला कितीतरी दुरून तोच मनुष्य येताना दिसेल आणि जाईपर्यंत तो मनुष्य दिसेल. काळाच्या पलीकडे असल्यामुळं तू एकाच वेळेला भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ सर्व जाणतोस. नाहीतर एक गाडी येणार आहे हे खाली उभ्या राहिलेल्या व्यक्तीला भविष्यकाळ झाला, पण तुझ्या दृष्टीने तो वर्तमान काळच आहे, तू पाहतोच आहेस. जेव्हा खालच्या व्यक्तीच्या समोर गाडी असेल तेव्हा त्याला तो वर्तमान काळ असेल. आणि निघून जाईल आणि त्याच्या दृष्टिक्षेपाच्या बाहेर जाईल तेव्हा त्याला तो भूतकाळ असेल. पण तू मात्र एकाच वेळेला हे सर्व पाहणारा असतोस. तू सगळा काळ एकदम पाहू शकतोस. तू सर्व प्रकारचा देश एकदम पाहू शकतोस. तू सर्व वस्तू वेगळेपणाने पाहू शकतोस. जसं पुण्यात फिरायचं असेल तर पुण्यातल्या प्रत्येक रस्त्यावरून फिरून पुणे पाहायचं अशी एक पद्धत असू शकेल. पण त्यावेळेस तुम्हाला एक एक रस्ताच फक्त समजेल. पण इथंच पर्वती आहे. पर्वतीवरून जर पुणे पाहिलं तर एकाच दृष्टिक्षेपात दिसेल. आणि त्याच्याही आकाशातून तुम्ही विमानातून पाहिलं तर तुम्हाला एकाच वेळेला सगळे रस्ते दिसतील. एकाच वेळेला अनेक ठिकाणी रहदारी चाललेली दिसेल. सर्व वस्तू एकाच वेळेला पाहणारा असा तू आहेस. सर्व व्यक्तींना एका वेळेला पाहणारा तू आहेस. वेत्तासी वेद्यंच परंच धाम. तू जाणणारा आहेस. तसंच जाणण्याची वस्तू देखील खरी तूच आहेस. सर्वांच्या अंतर्यामी तू असल्यामुळं जर खरं नीट पाहू गेलं तर सर्व व्यक्ती वस्तू पदार्थांच्या अंतर्यामी जाणण्याची वस्तू म्हणून तूच आहेस. वेद्य तूच एक आहेस. परंच धाम आणि परमधाम देखील तूच आहेस. देहबुद्धीच्या पलीकडे असणारा असा तू परम पदाला जाण्याची इच्छा धरणारे तुलाच परमधाम समजतात. कारण तू अंतिम गती आहेस. त्वया ततम विश्व अनंत रूपम. हे सर्व विश्व अनंत रूप असणारं विश्व त्वया ततम तू व्यापून राहिलेला आहेस असं अर्जुन भगवंतांना म्हणतोय. नव्या अध्यायात भगवंत हेच म्हणत होते. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. आता अर्जुन स्तुती करताना भगवंतांना तेच सांगतो आहे. तू प्रकृती पुरुषाची या आदी जी महत्तत्वा तूची अवधी स्वये तू अनादी पुरातनू. तू सकळ विश्व जीवन. काय शब्द आहेत. सगळ्या विश्वाचं जीवन तू आहेस. अर्थात आपलं जीवन देखील तो आहे. त्याच्याकरता जगायचं असं आहे. पैशाकरता आहे जीवन. धन मान धन सुत दारा जगायचं त्याच्याकरता. शांती करता जगायचं. समाधाना करता जगायचं. आनंदा करता जगायचं. आणि तुझं स्वरूप ते आहे. विश्व जीवन तू आहेस. जीवासी तूची निधान. भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती. जी श्रुतीची या लोचना स्वरूप सुख तूची अभिन्ना. श्रुतीचे लोचन जे स्वरूप सुख सांगतात ते स्वरूप सुख हे अभिन्ना परमात्म्या तूच आहेस. श्रुती कसं सांगते. यद अदृष्टो द्रष्टा. जो स्वतः अदृष्ट आहे आणि सर्वांना पाहतो असा. अविज्ञातो विज्ञाता. त्याला कोणीही जाणलं नाही पण जो सर्वांना जाणतो असा. अमंतो मंता. ज्याच्या संबंधी कोणी विचार करू शकत नाही पण ज्याच्या विचारात सर्व येतात असा. श्रुती कसं काय काय बोलते. त्रिभुवनाची या आयतना आयतन तू. हे सर्व त्रिभुवन महत्तत्व त्या महत्तत्वाचं देखील घर निवासस्थान तूच आहेस. म्हणून जी परम तू ते म्हणजे महाधाम कल्पांती महत ब्रह्म तुझ माझी रिगे.
आणि हे सर्व विश्व संपल्यानंतर तू तसाच राहतोस, तुझ्या ठिकाणी हे सगळं विश्व आश्रयाला येतं. किंबहुना तुवा देवे विश्व विस्तारले आहे आघवे, तरी अनंत रूपा वानावे कवण तू ते. तुझ्या अनंत रूपाला कस वानावं, त्याचं वर्णन कसं करावं. जी काय एक तू नभसी कवणे ठाई नससी, हे असो जैसा आहासी तैसिया नमो. जसा तू आहेस तसा तुला मी नमस्कार करतो. पाद्य सेवनम अर्चनम वंदनम दास्यम याच्या अंतर्गत आपण हे घेतो आहोत. आणि नमन अर्जुन कशा भावानी आणि कशा बोधानी करतो ते आपल्याला पाहायचं आहे. तिथं आता आपण आलो. वायू तू अनंता, यम तू नियमिता, प्राणी गणी वसता अग्नी तो तू. आता अर्जुन भगवंतांना कसा पाहायला लागला. तू वायू आहेस, तू यम आहेस, तू अग्नी आहेस, वरुण तू सोम, स्रष्टा तू ब्रह्म, पिता महाचाही परम आदि जनक तू. आणि कही जे जे काही रूप आती अथवा नाही, तया नमो तुझ तैस याही जगन्नाथा. जे काही आहे नाही असं तुझं रूप आहे, त्या सर्व रूपांना नमस्कार असो. ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पंडुसुते. अत्यंत अनुराग भरलेल्या अशा चित्तानी अर्जुनांनी नमन केलं, प्रेम भरल्या चित्तानी अर्जुनांनी नमन केलं. सर्वच तू आहेस, वायू तू आहेस, अग्नी तू आहेस, वरुण तू आहेस, यम तू आहेस. जे दिसत आहे ते सर्व तूच आहेस. आता तुला नमस्कार करायलाच पाहिजे, सर्व ठिकाणी नमस्कार करायला पाहिजे. मग पुढे ती म्हणे नमस्ते. नमस्ते प्रभो. आणि मग पुढे ती म्हणजे पुन्हा पुन्हा नमस्ते नमस्ते असंच म्हणायला लागला. पाठी असं म्हणून सगळीकडं तूच आहेस अशा भावाने नमस्कार करता करता पाठी तिये साध्यंते न्याहाळी श्रीमूर्ती ते. आणि असा नमस्कार करता करता रथावर उभा असलेला सखा श्रीमूर्ती ती देखील पाहिली. आणि पुढे ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते. त्या श्रीमूर्तीचे देखील अंग प्रत्यंग प्रांत पाहत पाहत मोठं समाधान चित्ताला झालं. आणि पुढे ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. ये चराचरी जी भूते सर्वत्र देखे तयाते. आणि मग त्या श्रीमूर्तीवरून परत सर्व चराचर पाहायला त्यांनी सुरुवात केली. समस्त भूत मात्र त्याला दिसायला लागली. आणि पुढे ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. ऐसी रूपे तिये अद्भुते आश्चर्ये स्फुरती अनंते, तव तव नमस्ते नमस्ते ची म्हणे. अद्भुत अद्भुत अशी रूप पाहायला लागला. कशा अद्भुत रूपाने प्रभू भरून राहिलेला आहे. एक पक्षी जरी पाहिले तरी, मी मध्यंतरी गेलो तो भूगावला, एक पक्षी अगदी छोटा निळा रंग इतका चमकणारा आणि सारखी शेपटी त्याची हालत होती. इकडे तिकडे मोठ्या डौलात पाहत होता, उडून जात होता मोठ्या आनंदाने. तुम्ही कधी आकाशात बगळ्यांची माळ उडत जाताना पाहिली असेल. कुठून आकृत्या निर्माण करतात कोण जाणे. एक पुढे असतो आणि बरोबर अशी आकृती निर्माण होते आणि जात असतात, एक सारखे वळत असतात. काय अद्भुत. नुसते पक्षी पाहायचे म्हटले तरी अद्भुत, प्राणी पाहायचे तरी अद्भुत, कसे पट्टे असतात वाघाच्या अंगावर। आणि तो ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा, किती अद्भुत, प्रत्येक रूप अद्भुत आहे। ऐसी रूपे तिये अद्भुते आश्चर्य स्फुरती अनंते, पण अनंताच्या ठिकाणी मोठं आश्चर्य स्फुरलं। तव नमस्ते नमस्तेची म्हणे, तव तव नमस्ते नमस्तेची म्हणे, आणिक स्तुतीही नाठवे आणि निवांतूही न बैसवे, नेणे कैसा प्रेम भावे गाजोची लागे। आणि मग त्याला स्तुतीही आठवेनाशी झाली, निवांत देखील बसवेनासं झालं, मोठ्या प्रेम भावाने गाजू लागला, गजबजला, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। सगळं निरूपण होणं शक्य नाहीये, पुढच्या वेळेला बघू, पण ही एक अद्भुत दृष्टी आहे विश्वाकडे पाहण्याची। खूप माझ तुझं या दृष्टीने आपण पाहतो, खूप विकाराच्या दृष्टीने आपण पाहतो, पण जर निर्मळ दृष्टीने पाहू गेलं, भगवंत आहे अशा दृष्टीने, तर विश्व किती सुंदर आहे। तसं हे सौंदर्य या बोधामुळं, या दर्शनामुळं अर्जुन घ्यायला लागला आणि नमस्ते नमस्ते असं म्हणू लागला। हरिओम तत्सत।
विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओ
हरि 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 हरि। आता पसायदान होईल, सद्भक्त सौ माया महाजन पसायदान म्हणेल आणि आपला कार्यक्रम संपेल।
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानहि, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांशील तो तेला हो, प्राणीजात वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंडजे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी तेथ म्हणे श्री विश्वेश्वराय हा होईल दान पसार येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला भरोनी सद्भावाची अंजुळी मियावो विया फुले मोकळी अर्पिली आंघ्री युगुली विश्वरूपाच्या बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ
निवेदन आहेत
आज या सोहम